हरे कृष्ण. गेलंही आपण जपाबद्दल डिस्कस केलं आणि आपण काही कधी 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 कसं काही अपरिहार्य कारणांमुळे लोकांना भक्तांना यायला जमत नाही आणि कधी कधी परत ऐकावं असं पण वाटतंय. तर गेल्यापासून मी रेकॉर्डिंग चालू केलं आहे, ते एक क्लाउड म्हणून आहे, वीरेनपूर आहेत ते आपले भक्तात, साऊंड क्लाउड असतं आहे, हां त्याच्यावर ते अपलोड करतील, मग आपल्या ग्रुपला ते लिंक पाठवतील. एनिवे, तर जपाचं आपण जे नव्हते ते आपण ऐकू शकतो, जे होते तेही ऐकू शकतात परत जसं असेल तसं. आजचा विषय थोडासा इंटरेस्टिंग आहे, आपण गीता कोर्समध्ये थोडासा डिस्कस केलेला आहे आणि थोडासा प्रॅक्टिकल पण आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याबद्दल किंवा आपण इतरांशी वागतो तेव्हा किंवा आपण प्रकृतीमध्ये राहताना एक योग्य प्रकारे कसं राहावं याबद्दल बरंच काही आपल्याला त्यातनं प्रॅक्टिकली कळेल. आता थिअरी पण आपण ऐकणार आहोत. तर हा तीन गुणांचा विषय आहे. बघा, भगवद्गीतेत जसं आपण गीता कोर्सला केलं, पाच विषय आहेत, ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म, हे पाच विषय गीतेत आहेत. त्यातला हा तीन गुणांचा विषय हा प्रकृतीमध्ये राहत, भगवंत नाही आहेत, जीवात्मा नाही आहे, ईश्वर जीव काल पण नाही आणि कर्म पण नाही आहे. हा तीन गुणांमुळे कर्म होतात हा विषय वेगळा. हा तीन हे प्रकृती आहे, त्याच्यातलं तीन गुण आहे. पण एवढे महत्वाचे आहेत ना इंटरेस्टिंगली. आता भगवद्गीतेत भगवंतांनी भगवंतांना शरण जाऊन भक्ती करण्याबद्दल खूप सांगितलंय, सहा अध्याय त्याबद्दल आहेत, अजूनही एक्स्ट्रा आहेत. पण ह्या भौतिक जगाबद्दल, खास करून ह्या तीन गुणांबद्दल जवळजवळ दीड अध्याय भगवंतांनी घेतलेले. हा तीन गुण आपण ऐकतो, काय त्रैगुण्य विषया वेदा निष्ठैगुण, बरेच श्लोक आहेत तीन गुणांबद्दल. एक 14वा अध्याय कम्प्लीट आहे आणि 17वा अध्यायामध्ये पण आहे आणि 18वा अध्यायामध्ये पण आहे. हा जवळजवळ 2 अध्याय, पण ॲटलिस्ट 1.5 अध्याय भगवंतांनी ह्या थ्री मोड्स ऑफ नेचर, इंग्लिशमध्ये आपण थ्री मोड्स ऑफ नेचर म्हणतो, मराठीमध्ये संस्कृतमध्ये तीन गुण म्हणतो. तर आपण आज पहिले श्लोक घेऊया, मोबाईलवर ज्यांच्याकडे आलेलं आहे, आत्ताच पाठवले मी. तुम्ही नाही आहात त्या ग्रुपला का, ॲड केलं आहे तुम्हाला? नाही, ओके. तुम्हाला ते आम्ही एक ग्रुप आहे हाजार, त्याच्यावर पाठवले. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला ऐकतो, तुम्ही ह्यांच्यात बघू शकता. तो पुढं तिसऱ्या अध्यायाचा आपण 27वा श्लोक आपण वाचणार होत आत्ता. प्रकृतेक, उघडलं पहिला श्लोक पाठवलेला आहे. प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. तीन, हा तिसऱ्या अध्यायाचा 27वा श्लोक आहे. मी परत मी तीनदा म्हणेन, म्हणजे अजून दोनदा म्हणेन माझ्या मागे म्हणा. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. साधा सोपा अर्थ आहे, मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात. अगदी सोपा आणि खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा अर्थ आहे. काय सांगतायत, ह्या जगात जी कार्य होत आहे म्हणजे तसं तुम्ही आणि मी करतोय. हा आत्मा जो शरीरधारी या शरीराच्या माध्यमातून कार्य करतायत, पण त्याच्या मागे शक्ती आहे. ती शक्तीला आपण ओळखलं नाही तर आपल्याला वाटतं मीच कार्य करतोय. जसं फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक पोलीसवाले आहेत, ते आपल्याला कधी हेल्मेट नसेल तर थांबवतात, फाईन लावू शकतात, पण ती त्यांची ताकद नाही, काही ते त्यांच्या स्वतःच्या जोरावर ते करत नाहीत. त्यांच्या मागे एक यंत्रणा, एक सरकारची किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंटची, पोलीस डिपार्टमेंटची शक्ती आहे. पण उद्या ट्रॅफिक पोलीसवाल्याला वाटलं की मी एवढा पॉवरफुल आहे, मी थांब शिटी वाजवतो म्हणून लोक थांबतात, पण ते कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचं त्या ट्रॅफिक डिपार्टमेंटशी कनेक्शन आहे तोपर्यंतच. तसंच हा जो जीवात्मा आहे या शरीरामध्ये, किंवा कोणताही जीवात्मा कोणत्याही शरीरामध्ये, तो क्रिया करतोय आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की मी क्रिया करतोय. फक्त माणसांना नव्हे तर प्राण्यांना पण वाटत असतं, पशुपक्षींना पण वाटत असतं आम्ही करतोय. कुत्रे भुंकत असतात, गाय, बैल, म्हशी, घोडे, आपापली क्रिया करत असतात, त्यांना वाटतं आम्ही करतोय, पण ॲक्च्युली ते एका प्रकारे नियंत्रित आहे त्या तीन गुणांद्वारे. हा, ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ की जसं ते भातुकली असायची, ते दोऱ्यांवर हां ते भावल्या नाचवायच्या, तर हा खूप चांगला एक्झाम्पल आहे. गीतेत कुठे कुठे काही काही गीतेच्या एडिशनमध्ये त्याचा फोटो पण येतो सुरुवातीला, की आपण आहोत हे तीन गुणांनी बांधलेलो आहोत. आपल्याला थोडा विषय चर्चा केल्यावर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली कसं काय, तुम्ही मी सगळं जग, आणि आपल्याला वाटतंय मी कार्य करतोय, आपल्याला काय वाटतंय मी चांगलं वागतो, मी खूप खातो, मी कमी खातो, मी गोड बोलतो, मी भांडतो, मी जोरात गाडी चालवतो, मी हळू गाडी चालवतो, मी एवढं कमवतो, व्हॉट इट मे बी, आपल्याला वाटतंय मी करतोय. पण ते खरं भातुकली आपल्यावर ते तीन गुणांचे दोरे आपल्याला बांधलेले आहेत, ते आपल्याला करवत आहेत, पण आपल्याला वाटतंय मी करतोय. एक आम्ही कधी कधी असं एक थोडंसं काय म्हणूया विनोदात्मक उदाहरण देतो, पण ते खरं पण आहे. कधी कधी गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा विचार करा, असं होतंय बैलगाडी तर सगळ्यांनी पाहिलेली आहे. बैलगाडी जाते, दोन बैल आहेत, बैलगाडीवाला बसलाय, बैलांना हाकतोय. आणि गावात कसं जागा असते, घर असतंय, मग लोकांचे बैलं पण असतात, तिथे एखादा कुत्रा पण असतोय, मांजर पण असतंय. तसं त्या बैलगाडीवाल्याकडे एक कुत्रा आहे, तो पण बैलगाडीबरोबर मालकाबरोबर निघाला. आणि बरेचदा कधी कधी असं होऊ शकतं की कुत्रा आहे तो बैलगाडीचा खाली चाललाय, हां बैलगाडी खाली खाली तो पण वॉक करतोय, बैलगाडी पुढे येते तो पण जातोय. तर तो कुत्रा एटीत चालत असतो, कारण का मालकवर असतो. हां, एका प्रकारे असं आपण म्हणूया की त्या कुत्र्याला भ्रम झालाय की मी बैलगाडी ओढतोय, आणि बैलगाडी थांबल्यावर तो थांबतो, पण त्याला वाटतं की मी थांबतो की बैलगाडी थांबते. सो कुत्रा असा एटीत चालतो की मी बैलगाडी ओढतोय. तसंच ॲक्च्युली क्रिया करणारे तीन गुण आहेत ते आपल्या जवळ, ही दोरी आहे, अशी दोरी ओढली की ती भावलीच्या हातळणार. आपल्याला वाटतंय मी हा, समजा फॉर एक्झाम्पल मी बॉक्सिंग करतोय, तर आपल्याला वाटतं मी कोणातरी मारले त्याचा दो थोपाट फोडून दिलं. येस, तुम्ही जबाबदार आहात त्या क्रियेकरता, तुम्हाला कर्माची फळं येणार आहेत. कर्माविषयी आपण, मी आत्ता बदललं तरी का बंद झालं, ओके ओके ठीक. सॉरी, तर कर्माचा विषय नेक्स्ट वीकचा आहे, नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट सेशनचा आहे. कारण का तीन गुणाच्या अधीन अधीन नाही, प्रभावाने कर्म होतात, म्हणून तीन गुण अधिक करणं महत्वाचं आहे. तर भगवंत काय सांगितले, ह्या जगामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं, त्यांनी गीता कोर्स अटेंड केला, त्यांना थोडं कळलेलं आहे, त्यांना नाही केलं त्यांना अजून कळेल, काय टेन्शन नाही घ्यायची गरज. पण आपण थोडक्यात म्हणू, हे तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. थोडक्यात हे तीन गुण, ठीक आहे गुणच म्हणूया, ज्याच्या अधीन हे सगळं जग चालू आहे. टोटल ह्या जगातले सगळे वागणूक, सगळे झाडं, माश्या, प्राणी, मनुष्य, ह्या तीन गुणांनी, त्याच्या वेगळ्याच कॉम्बिनेशननी, त्याच्या वेगवेगळ्या प्रमाणाच्या, जसं तीन गुणांना सांगायला आपण कलरचं घेतो, काहीतरी रेड, येल्लो आणि ग्रीन वाटतं, हे तीन बेसिक कलर आहेत किंवा जे असतील ते. हां, आणि ते तीन बेसिक कलर मिक्स केले की सगळे कलर बनतात. सॉरी, जे असतील रेड, येल्लो आणि ब्ल्यू, का ग्रीन जो असेल, ब्ल्यू वाटतं, हा रेड येल्लो आणि ब्ल्यू, हा आरबीजी, हा रेड ब्ल्यू ग्रीन, नाही येल्लो आहे, येल्लो आहे, ब्ल्यू आणि ग्रीन दोन्ही आहे, ब्ल्यू ग्रीन पैकी एक आहे. जे तीन कलर असतील ते, तो विषय सोडा, तर हे तीन कलर बेसिक कलर आहे, आणि ह्या तिन्हीचं मिक्सचर केलं की सगळे कलर बनतात. हा, तर तसंच हे तीन गुणांच्या प्रभावाखाली तुम्ही जगा, हे आजच्या लेक्चर नंतर तुम्ही जगाकडे पहा, यू विल सी खरोखर तसंच चालू आहे. तर तीन गुणांबद्दल आपण शॉर्टमध्ये, जे आपण कोर्समध्ये ऐकलं त्याचा अगदी शॉर्टमध्ये घेतोय. सत्वगुण म्हणजे जो व्यक्ती नॉलेज, प्रत्येक कार्य विचारपूर्वक करतो, इम्पल्सिव्ह रिॲक्शननी करत नाही. इम्पल्सिव्ह रिॲक्शन म्हणजे क्रोध, काम, लोभ, हां कामुक भावनेखाली आला, क्रोधी भावनेखाली आला, लोभी भावनेखाली आला, त्या रिॲक्शन ॲक्शन केली, विचार न करता की ह्याचा परिणाम काय होईल, हे मला गरजेचं आहे का, हे आवश्यक आहे का, हे माझ्या भल्या करता आहे का, हे समाजाच्या भल्या करता आहे का, हे प्रकृती. सत्वगुणाचं लक्षण आहे ही, तो सगळ्या अँगलनी, खास करून विधिक शास्त्राच्या अनुसार विचार करून तो वागतो, कोणतीही क्रिया. झोपायची असो, खायची असो, गाडी चालायची असो, कपडे घालायची असो, जे काय असेल ती विचारपूर्वक घालतो. आणि विचार केल्यावर मनुष्य योग्य वागतो. हा त्यात एक शक्यता की त्याचा विचार करायची शक्ती पण समजा प्रभावित झाली असेल. हा विचार पण बुद्धीने करतो, पण बुद्धी समजा कुप्रभावित झाली असेल तर तो विचारही चुकीचा करेल. पण जो खरोखर विचार करत राहिला तर आज नाही तर उद्या फिरून फिरून तो योग्य ठिकाणी पोचेल. पण ॲटलिस्ट जो विचार करून वागतो असं नाही, अरे तुम्हाला बोलला ठाळ का मी रिॲक्शन दिली, त्यांनी पण रिॲक्शन दिली, किंवा पैशाकरता मी एकदम फटकन जाऊन केलो, मग तेव्हा एखाद्या स्त्री पुरुषांकडे अट्रॅक्ट होऊन काहीतरी केलं, विचार न करता जे वागणूक आहे ते हे सत्वगुणी नाही. सत्वगुणी म्हणजे हे विल थिंक बिफोर इटिंग. हां काही खाणार नाही, आपलं हे खाऊ ते खाऊ त्याचे इफेक्ट काय आहेत, चांगलं आहे नाही आहे, बस मला आवडतं म्हणून खातोय. हां एन्जॉयमेंट करता जो खातो ना, किंवा खातो नाही सॉरी, म्हणजे एन्जॉयमेंट करता जो जगतोय फक्त, तो थोडा रजोगुणात्मक झाला. सत्वगुणात म्हणजे एन्जॉयमेंट नाही असं नव्हे, सत्वगुणामध्ये पण एन्जॉयमेंट आहे, पण ती एन्जॉयमेंट खरोखर अनुभवायला थोडंसं इंटेलिजन्स लागते, थोडीशी बुद्धी लागते. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, शास्त्रीय संगीत जे आहे हां वीणा हे सगळं हे सत्वगुणातलं म्युझिक आहे, आणि ते म्युझिक एन्जॉय करायला तुम्हाला त्या शास्त्रीय संगीताचं थोडंसं नॉलेज लागतं. शास्त्रीय संगीताचं नॉलेज नसेल तर तो व्यक्ती काय स्किल्स दाखवतो हे तुम्हाला कळणार नाही. हां तो व्यक्ती काय त्यातला चांगला स्किल्स दाखवतोय. पण रजोगुणातलं म्युझिक आहे ते नुसतं पॉवर आणि त्याचे ठेके आणि ड्रम्स आलं लक्षात ना, तेच आवडायला ते एन्जॉय करायला तुम्हाला काय नॉलेज लागत नाही, तुम्हाला पण एक थोडंसं हां हे लागतं. आणि तमगुणातलं म्युझिक म्हणजे काही आपलं हे जे ड्रिल मशीनचा आवाज येतोय काही झालं. सो बेसिकली सत्वगुणातल्या वस्तू एन्जॉय करायला आपल्याला थोडं नॉलेज लागतं, आणि ते नॉलेज नसेल तर आपण एन्जॉय करणार नाही. इट मे बी एनिथिंग, इट मे बी म्युझिक, इट मे बी क्लोथ्स, इट मे बी फूड, इट मे बी स्लीप, एनिथिंग. सो सत्वगुण आहे ते नॉलेजमध्ये व्यक्ती काम करतो, म्हणून सहसा तो कमी पाप कार्य करतो. नॉर्मली जो नॉलेजमध्ये काम करेल तो कमी पाप कार्य करणार आहे, आणि तो कमी पाप कार्य करतो म्हणजे कमी प्रकृतीचे नियम तोडतो, म्हणून त्याला कमी पाप कर्माची फळं येतात, म्हणून तो सहसा दुःखी नसतो. त्याला त्रास होत नाही तसं नाही, पण तो सहसा खूप कमी दुःखी असतो किंवा नसतो दुःखी. हे सत्वगुणाचं लक्षण आहे. रजोगुणाचं लक्षण काय आहे? सत्वगुणाचं प्राईम लक्षण आहे नॉलेज खाली कार्य करणं, योग्य नॉलेज खाली. हां आता कुठे कुठे बॉम्बब्लास्ट करतात टेरिस्ट लोक, तेही नॉलेज आहे. बॉम्बब्लास्ट करायला नॉलेज लागतंय, नॉलेज तसं प्रत्येकाला लागतंय. दारू काय करतात ते काय म्हणतात ते ब्रू करायला म्हणजे गाळायला किंवा जे काय त्यालाही नॉलेज लागतं. हां पण ते सत्वगुणातलं नॉलेज नाही आहे. तर रजोगुणातलं मेन आहे हां काय, WWW आजकाल म्हणतात वेल्थ वुमेन वाईन. हां खूप डिझायर टू एन्जॉय अपोइट सेक्स, एन्जॉय मनी, देखावा, मोठेपणा. हां हा जो प्रकार आहे म्हणजे बघा, आपण एक गणपती उत्सव करतो, एखाद्या घरगुती गणपती असेल, सिम्पलचा पाटा असतात, थोडीशी रांगोळी असते, समई असतात, पांढरी काय तगरीची वगैरे अनंताची फुलं असतात, त्यात असं एकदम म्हणजे गणपती खूप वेगळ्या पोजमध्ये. आता एक एक असं आलं की आमच्या गणपती वेगळ्या पोजमध्ये पाहिजे, म्हणजे गणपतीवाले वेगळे वेगळे पोज देतात. मला ते लहानपणी सगळेच गणपती मांडी घालून बसायचे, ॲज फार एज आय रिमेंबर. हां मग आता एक जण असे सोफ्यावर बसलेत किंवा एक पाय खाली घेतला, आय डोंट से वेदर इज राईट ऑर रॉंग, पण धिस डिझायर की आमचं काहीतरी स्पेशल पाहिजे, माझं त्यात एन्जॉयमेंट आहे. मग खूप लाईटिंग, खूप झपक्या टिपक्या, कलर ब्राईट कलर्स, हे थोडंसं रजोगुणातमध्ये झालं. गणपती फेस्टिवलच आहे पण थोडासा रजोगुणातमध्ये सेलिब्रेट होतोय. आणि तमोगुण म्हणजे गणपती फेस्टिवल आहे पण पिक्चरची गाणी आहेत, दारू पिऊन लोक नाचतायत, आणि विविधता पण आहे, त्याच्या खाली जुगार पण चालू आहे स्टेजच्या मागे वगैरे, ऑल दिस थिंग. हां आहे गणपती फेस्टिवलच, पण तो सत्वगुणात पण होऊ शकतो, रजोगुणात पण होऊ शकतो आणि तमोगुणात पण होऊ शकतो. तसं ह्या जगातली प्रत्येक क्रिया आहे. हां आपलं कपडे घालण्याची क्रिया, जेवणाची क्रिया, कार ड्रायव्हिंगची क्रिया, बोलण्याची क्रिया, हा प्रत्येक क्रिया ह्या तीन गुणांमध्ये होऊ शकते. तर रजोगुणाचा जी क्रिया आहे त्याच्यात मेन अनलिमिटेड डिझायर्स, खूप इच्छा आहे. इच्छा कोणत्या? देखाव्याच्या, अट्रॅक्शन ऑफ अपोइट सेक्स, वेल्थ, पोजिशन, पॉवर, ह्या ज्या असीमित इच्छा आहेत ह्या रजोगुणाचं लक्षण आहे. आणि त्याकरता मनुष्य हा विचार करत नाही की मी योग्य वागतोय का अयोग्य वागतोय. हां एकदम व्यवस्थित दिसलं, एको फ्रेंडली माझे उत्सव आहेत का नाही, एको फ्रेंडली थोडं सत्वगुणाकडे गेलो, चांगले दिसले पाहिजे. आता हल्ली लोक येत आहेत हळू, बघा पूर्वी गणपती ते साध्या कलरने होते, तेवढे असे ब्राईट आणि भक्तिकार नव्हते दिसत, सिंपल ऑर्गॅनिक कलर्स होते. खूप पूर्वी मी पण नाही पाहिले, पण 50 वर्षापूर्वी वगैरे. मग ते केमिकल कलर आले आणि त्यात ते एकदम दिसायला एकदम उठून दिसायला लागले. बट दॅट केमिकल कलर्स अँड प्लास्टर ऑफ पॅरिस इज कम्प्लिटली अनएको एको फ्रेंडली नाही आहे. तर पण हे रजुगुणात आहे, मला ते गणपती आहेत पण ते असे परफेक्ट असे एकदम ब्राईट कलरमध्ये, ब्राईट ग्रीन, ब्राईट ब्ल्यू, गोल्डन येल्लो वगैरे दिसले पाहिजेत. हां, हळदी कलर नाही चालणार, तो थोडासा असा शायनिंग नसतो. हां, सो हा प्रकार आहे रजोगुणचं लक्षण आहे. अनलिमिटेड डिझायर, खास करून वेल्थ अँड अपोइट सेक्स. हां, आपण वुमेन मॅन काय म्हणू, अपोइट सेक्स म्हणूया, आणि वेल्थ, ह्याच्या ज्या असीमित इच्छा आहे, हे रजोगुणाचं मुख्य लक्षण आहे. रजोगुणी मनुष्य काय करत असतो, सत्वगुणी मनुष्य निसर्गाच्या सान्निध्यात आनंदात असतो. रजोगुणी मनुष्य ह्या सगळ्या शो, पॉवर, पोझिशन, वेल्थमध्ये आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो, पण त्यात तो दुःखी होत असतो. पण ॲटलिस्ट तो तमोगुणामध्ये आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करत नाही. आणि तमोगुणी व्यक्ती म्हणजे कम्प्लिटली विचार न करता वागणे, किंवा तो विचार करतो पण त्याचे विचार अँटी विचार असतात, म्हणजे हिंसा, झोप, क्रोध. हां, रजोगुणी व्यक्ती एन्जॉयमेंट करता स्वतःचं एवढं नुकसान करून घेणार नाही, दुसऱ्यांचं शोषण झालं चालेल, लाईक असे दुसऱ्याला थोडंसं कमी पगार मिळायला चालेल, पण स्वतःला तरी एन्जॉय केलं पाहिजे. अर्थात ते एन्जॉयमेंट नैसर्गिक नसल्यामुळे त्याला पुढे जाऊन त्याचे दुःख येतं. आज तो एन्जॉय करतो, हां, आणि 5-10 वर्षांनी 20 वर्षांनी त्याला दुःख येतं. आणि तमोगुणी व्यक्ती आहे त्याचं एन्जॉयमेंटच दुःखामध्ये असतं. सुपर तमोगुण म्हणजे हे सुईसाईड बॉम्ब ब्लास्ट, त्याचा एन्जॉयमेंटच स्वतःला नाश्त करायचं. पण त्याच्या खालचा तमोगुण म्हणजे ड्रिंक्स, ड्रग्स, हां, स्मोकिंग, हे सगळे प्रकार आहेत. हां, की काय लगेच काय झालं की ठीक आहे, मे बी माझा पाय तुझ्या पायावर पडला असेल, मान्य आहे, तुझी चूक असेल, माझी चूक असेल, पण काय विचार न करता मारामारी चालू करायची नुसता पायावर पाय पडला म्हणून. हां, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. हां, आणि सो हे आपण कळलं पाहिजे की ह्या 3 प्रकारच्या वागणुकी आहेत, 3 काय म्हणूया टेंडेन्सीज आहेत निसर्गामध्ये, आणि ह्या सगळ्या आपल्या संपूर्ण सृष्टीला कंट्रोल करत आहेत, तुम्हाला, मला, प्रत्येक प्राण्याला. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल, तसे प्राणी हे तमोगुणातच असतात. प्राणी ॲनिमल्स मीन्स इन तमोगुण, पण त्यात पण थोडंसं वर घालू शकू शकते. जसं हत्ती आहे किंवा गाय आहे, हे थोडेसे शांत प्रकारचे प्राणी आहेत. हां, त्यात आहे बेसिक तमोगुण, पण त्यात थोडासा सत्वगुण त्यांचा प्रामाणिक आहे. आणि काही प्राणी आहेत जे खूप हिंसा वगैरे करतात, सिंह, वाघ, हे थोडेसे रजोगुणात्मक झाले. आणि काही प्राणी आहेत ते झोपतच असतात दिवस रात्र, हां, पोलर बिअर म्हणा किंवा बरेचसे प्राणी, हां, तर हे तमोगुणामध्ये जास्त झाले. जसं साप वगैरे असतात, हे ते इन्सेक्ट्स असतात, ते बऱ्याच वेळ झोपण्यात घालवतात. भूक लागली की अजगर वगैरे, अजगारा सुपर तमोगुणात झोपलेत असतो कायम, भूक लागली की उठतो, त्याला फिरतो, खाल्लं की परत झोपला 2-4 महिने. हां, तर हे सगळे प्राणी तमोगुण आहेत, पण त्यात पण फरक आहे. जसं प्रोपाद म्हणतात, वृक्ष हे अजून तमोगुण आहेत, प्राण्यांपेक्षाही तमोगुण आहेत वृक्ष. पण वृक्षामध्ये पण काय वृक्ष आहेत, ते इतरांना फळं देतात, सावली देतात. हां, तो त्यांच्या बारीक स्वभावामध्ये भेद आहे. काही आहेत ते इतरांना काटे देतात, त्याच्या खाली सावली पण नसते, खाली गेलो तर काटे लागतात. हां, सो हे तमोगुण आहे, इतरांना त्रास देणे, स्वतः त्रास करून घेणे. तर बेसिकली हा प्रकार मनुष्यामध्येही आहे. तर तमोगुणाचं लक्षण काय, झोप, आळस, इंटॉक्सिकेशन, हिंसा, नाश, हा तमोगुणाचं लक्षण आहे. डिस्ट्रक्शन, देअर एन्जॉयमेंट इज इन डिस्ट्रक्शन. तमोगुणचे रजोगुणी लोकांचे एन्जॉयमेंट इज इन सेन्स ग्रॅटिफिकेशन, तमोगुणी लोकांचे एन्जॉयमेंट इज इन डिस्ट्रक्शन. त्यात ते सुसाईड बॉम्ब ब्लास्ट आले, हां, दुसऱ्याचं डोकं फोडणे, हातपाय तोडणे, हां, हे सगळे तमोगुणातले एन्जॉयमेंट आहे. तर हे 3 गुण आहेत. आणि आपण गीता कोर्सला ऐकलंय की फॉर एक्झाम्पल कार ड्रायव्हिंगचं घेतो, कारण का मी मला परत रिपीट नाही करायचं कोर्सच्या विषयी, पण थोडक्यात ते 3 गुण आहेत. एक कार ड्रायव्हिंग असतो तो 50-60 स्पीडमध्ये, अगदी हायवे असेल मोकळाचा 70-80 पर्यंत, हां, शांतपणे आहे विदाउट. बघा, खूप कार फास्ट गेली की थोडंसं ब्लड प्रेशर पण वाढतं आहे, फेके वाढतात. हां, तो नॉर्मलला जात असतो. थोडा रजोगुणी आहे तोही व्यवस्थित असतो, पण तरी पण त्याला कार तिथे शो ऑफ करायचं असतंय. थोडा कार एकदम चकाचक असेल, थोडा फास्ट जातो. कॉलेजमध्ये गेला तर त्याच्या मोटरसायकलचा आवाज जरा जास्त येतो, बिकॉज यू वॉन्ट्स टू अट्रॅक्ट अ पोलीस सेक्स. तर हा त्याचा प्रमुख उद्देश झाला कॉलेजमध्ये. तर या प्रकारे आपण पाहतो ते रजोगुणचं लक्षण झालं. आणि तमोगुणचं लक्षण झालं ते म्हणजे कार चालवतोय, त्यात ॲक्सिडेंट करतोय, दुसऱ्यांना घाबरवतोय, दुसऱ्यांना अगदी क्रश करून जातोय, कधी कधी त्यांना ठुकून पण देतोय, त्यांचे हातपाय पण तोडून देतोय. अनेक प्रकारे हे तमोगुणचे प्रकार झाले. तर थोडक्यात पण सांगू की बघा, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तीन गुणांचे मेन प्रतीक आहेत. परफेक्ट. सत्वगुणाचं तर कोण सगळ्यांना माहिती, विभीषण आहे, ऑलवेज पीसफुल, सोच विचार करणार मग वागणार. रजोगुणाचा कोण असेल, रावण का कुंभकर्ण? येस, हिज मेन ऍक्टिव्हिटी वॉज अ पोइट सेक्स अँड वेल्थ, सोनं, सोन्याची लंका आणि सो मेनी किडनॅप क्वीन्स. आणि कुंभकर्ण होता तो झोप, झोपून उठला की एक दिवस उठायचा, त्याच्यामध्ये भरपूर फ्लेश आणि भरपूर काय ड्रिंक्स, अनलिमिटेड फ्लेश, अनलिमिटेड ड्रिंक्स, एक दिवस तेच खायचं की परत सामान्य झोप. हे परफेक्ट तमोगुणाचं एक्झाम्पल. हे छान आहेत रावण, कुंभकर्ण आणि विभीषण, हे रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचे छान एक्झाम्पल्स आहेत. तर आपण चर्चा का करतोय, म्हटलं प्रकृतीमध्ये तीन गुण आहेत, प्रकृती खूप मोठी आहे, त्याचे तीन गुण आपल्या सगळ्या प्रकृतीला कंट्रोल करतात. आता हे तीन गुण बघा, आपल्याला वाटतं हा माझा स्वभाव आहे, हा व्यक्ती एवढा खरं का बोलतो, एवढा सज्जन का, अरे तो सत्वगुणाने जास्त प्रभावित आहे. हा व्यक्ती असा कायम देखावत असतो, कायम थोडा असा मोठे मनातच वागत असतो, असं का? तो रजोगुणात प्रभावित असतो. आता सहसा कोणताच व्यक्ती एका प्युअर गुणाने प्रभावित नसतो, कायम कॉम्बिनेशन असतंय. किंवा कधी कधी आपण दोन दिवस सत्वगुणात वागतो एकदम चांगलं, सोजवळ वगैरे, आणि मग लगेच आपल्यावर दोन दिवसांनी वेगळा, आपण म्हणतो अरे परवा किती व्यवस्थित वागत होतो, आता एकदम माझ्या मनात थोडा क्रोध वगैरे का वाढला. सो तेव्हा तो तुमचा रजोगुणाचा प्रभाव वाढलाय फॉर एनी रिझन. का वाढलाय तो? मेबी तुमचा अयोग्य संगत झाली, अयोग्य घटना घडली, अयोग्य तुम्ही आहार घेतला, अयोग्य काय विचार केले, जे काय असेल ते. तेव्हा ते वर खाली होत असते अनेक कर्मांच्या फळांमुळे. सो आणि कधी कधी आपण एकदा, आता मी आता जगतोय तर माझ्यावर मेबी थोडासा 80% सत्वगुण, 10% रजोगुण, 20% तमोगुण, असा कॉम्बिनेशनच असतं. आणि कधी ह्या वर येतोय गुण, कधी तो गुणवर येतोय, कधी आपल्यामध्ये एकदम तमोगुण विचार येतात, अरे काय त्याचं डोकं फोडून टिकायला पाहिजे वगैरे, समथिंग लाईक दॅट. कधी दुसऱ्यांना मदत करायचे विचार येतात, हे सत्वगुणातले झाले. कधी मदत करायचे पण आपलं नाव उपयोग व्हायला पाहिजे, हे रजोगुणातलं झालं, डिझायर. सो बेसिकली हे तीन गुणांची चर्चा ह्या करतोय, कारण का प्रकृतीच्या आधीने तीन गुण आहेत आणि त्या तीन गुणांच्या कंट्रोलखाली आज आपण सगळे आहोत. पण आतापर्यंत जे लोक थोडे नियमित आलेले आहेत, किंवा ज्यांनी भगवद्गीता किंवा भागवतमचं अध्ययन केलेलं आहे थोडंफार, त्यांना हे लक्षात येईल की आपण जीवात्मा आहोत आणि जीवात्मा म्हणून ह्या प्रकृतीमध्ये आपली खरी पोझिशन नाही आहे. खरी आपली पोझिशन आहे भगवंतांच्या धामात, वैकुंठ लोकांमध्ये, ती आपली खरी पोझिशन आहे. आता आपण जेलसारखे इथे आलेलो आहे. गीता कृष्ण पण ऐकलं की प्रकृती कशी आहे, जेल सारखी, इट्स लाईक अ जेल, सुधारगृह आहे आपला. तर काय झालं, मी ही चर्चा का करतोय, आपला जो आत्मा आहे ना त्याला तटस्थ शक्ती म्हणतात. तटस्थ शक्ती. समुद्र किनारा आहे बघा, जो किनारा आहे तो कधी पाण्याखाली असतो, भरती आली की आणि ओटी आली की तो कोरडा होतो, म्हणजे पाण्यातनं बाहेर येतो. आपला आत्मा आहे हा तसा स्वतंत्र राहू शकत नाही. एकतर तो गोलोक वृंदावनमधल्या काय म्हणूया भगवंतांच्या दैवी शक्तीच्या प्रभावाखाली पाहिजे, किंवा तो या भौतिक जगतातल्या ती गुणात्मक भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली पाहिजे. म्हणजे आत्मा एक तर एक या शक्तीखाली असेल किंवा त्या शक्तीखाली असेल, तो त्या दोन्हीच्या बाहेर इंडिपेंडेंटली राहू शकत नाही, म्हणून त्याला तटस्थ शक्ती म्हणतात. आत्मा हॅज टू बी कंट्रोल आयदर बाय मटेरियल एनर्जी ऑर बाय स्पिरिच्युअल एनर्जी, दोनपैकी एकाच्या प्रभावाखाली पाहिजे. आत्ता आपण कोणाच्या प्रभावाखाली आहोत? मटेरियल एनर्जी, भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आहोत. ते कसे आहोत? प्रभावाखाली म्हणजे कंट्रोलखाली आहोत. आपण कुठे जे कामगार म्हणजे एम्प्लॉई आहेत, सॅलरीड आहेत, ते त्यांच्या कंपनीच्या त्यांच्या बॉसच्या कंट्रोलखाली असतात. सगळेजण कंट्रोलखाली असतात. शेवटी ह्या जगातले सगळेजण या तीन गुणांच्या कंट्रोलखाली आहेत. हा, ते दिसत नाही जसे क्रॉस. हां बघा, हे सूक्ष्म वायरलेस रिमोट असल्या प्रकारे आपल्यावर कंट्रोल चालू आहे. हे तीन गुणांचा कंट्रोल आहे जो आपल्या वर आहे. तुम्ही दिसत नाहीत दोऱ्या ह्या तीन गुणांच्या दोऱ्या आहेत. त्या अनविजिबल आहेत, पण आपल्या सगळ्यांना त्या कंट्रोल करतायत. हां, आणि आपलं वागणूक, आपलं बोलणं. हां बघा, हे लाईट कलर्स वगैरे आहेत, ते सर्व सत्वगुणात आहेत. आजकाल ओव्हरऑल समाजात थोडासा रजोगुण वाढतोय, म्हणून थोडेसे कलर डार्क व्हायला लागले आहेत घरांमध्ये. किंवा एक भिंत आहे, बघा, सगळेच कलर खूप डार्क केले ना तर राहणार नाही अजून आपल्याला. पण हल्ली कसं झालं, एक पहिले नव्हतं पण हल्ली आलंय, एक भिंत डार्क करतं. हां करा का करू नये आम्ही सांगत नाही, पण तो नक्कीच थोडा रजोगुणाचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे आपल्या विचारावर प्रभाव पडतात लोकांचे, ते कळत नाही. हे सटल सायन्स आहे. मग तुम्ही विचार करा, सगळेच कलर डार्क झाले, चारी भिंतींचे, छप्परचे. हां आपण राहू शकणार नाही. हां म्हणजे आता बोलू नये, पण इथे 8 दिवसापूर्वी थोडं व्होल्टेज सर्ज झालं होतं एकदम खूप, आणि जे काय आमचं ऑन होतं ते सगळं जळलं. मी पुण्याला होतो तर ते लाईट पंखे थोडेफार गेले, पण माझ्या खोलीत ते डिजिटल घड्याळ होतं, म्हणजे ते रेल्वे स्टेशनला असते ना, आणि ते करंट वाईन चालणार होतं, चालू होतं. मी पुण्याला होतो तेव्हा ते जळलं, ते पडलं, मग ते टेबल जळलं, प्लॅस्टिकचे 2-3 भांडी असं आग नाही लागली, पण ते थोडंसं दिसलं तिथे धुरकड. आणि मी आलो 3 दिवसांनी पुण्यावरून, रूम उघडले तर 8 कोळशाच्या खाण, सगळ्या भिंती, सगळ्या जमिनी, सगळ्या सतरंजी, चादर, कपाट, पुस्तकं, जे काय होतं ते कम्प्लिटली ब्लॅक विथ सूट. हां त्या खोलीत राहू शकत नव्हतो, त्या खोलीत शिरणं पण कठीण होतं. सगळं काळं स्वच्छ शरीर होणं एक विषय वेगळा, पण जरी ते अस्वच्छ होणार नसेल तरी ब्लॅक 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 सगळं असं झालं होतं. लगेच बाहेर आलो, ते एक माझी छोटीशी रूम साफ करायला मग तिघांना 4 माणसांना 3 तास लागले, ते 12 तासाचं काम लागलं ती रूम साफ करता करता. सो एनिवे दॅट वॉज. पण प्रश्न काय आहे, ब्लॅक एकदम केलं किंवा डार्क ब्ल्यू असं रूम केली. हा डार्क ब्ल्यू आपण पट्टा म्हणून मारतो, ते कॉन्ट्रास्टला चांगलं दिसतं. हां ते तमोगुणात झालं. म्हणून जिथे असे तमोगुणी ॲक्टिव्हिटीज असतात, लिकर डेन्स, ह्या थोड्या डार्क असतात बघा. हां सहसा देशी दारूच्या दुकानं वगैरे अशी डार्कमध्ये असतात. जे रजोगुणी हॉटेल्स आहेत ते एकदम भपकेदार काच आणि टेबल आणि फॅशन आणि हे. हां तर अशा वेगवेगळ्या प्रकार आपण सगळीकडे पाहू शकतो. हा सगळ्यामध्ये हा 3 गुणांचा प्रभाव आहे. का बरं? कारण का आत्ता आपण त्याच्या कंट्रोलखाली आहोत आणि आपल्याला त्याच्या कंट्रोलमधून बाहेर पडायचं आहे. पण आपल्याला बाहेर पडून कम्प्लिटली बाहेर जात येणार नाही. आपण कुठे जाणार? आध्यात्मिक शक्तीच्या अधीन जाणार. आत्मा एक तर भौतिक शक्तीच्या अधीन असेल किंवा आध्यात्मिक शक्तीच्या अधीन असेल, तो स्वतंत्र राहू शकत नाही. पण आत्मा आध्यात्मिक शक्तीच्या अधीन जायला आहे जे 3 गुण आहेत ते भौतिक शक्तीचे. त्यातले जे सत्वगुण उत्तम आहे तुम्हाला आत्तापर्यंत चर्चेने कळलंच असेल. पण आध्यात्मिक शक्तीत जायला सत्वगुण पण नको आहे आपल्याला, तर शुद्ध सत्व म्हणतात. ना त्यात त्या सत्वगुण पण माणसाला बांधून ठेवतो या भौतिक शरीरात. ते थोडंसं चांगूनपणात बांधतो. तो एको फ्रेंडली जगेल, नैसर्गिक जगेल, शांतपणे जगेल, सौम्य जगेल. त्याचे कपडे साधे असतील, स्वच्छ असतील, पण साधे असतील. रजोगुणातले स्वच्छ आहेत का माहीत नाही, जीन्स पॅन्ट 6 महिने धुतली का नाही माहीत नाही, पण दिसायला माझी भपकेदार पाहिजे. ड्रेस एकदम असे चमचमीत आणि ब्राईट कलरिंग, कॉन्ट्रास्टवाले, अट्रॅक्टिव्ह पाहिजे. स्वच्छ आहेत का नाही माहीत नाही. स्वच्छ नसतील तर थोडं सेंट बिंट मारा चालेल, स्वच्छता भास झाला तरी चालतं. हे रजोगुणाचं झालं. हां तमोगुणाचं तर बघायला नको. त्यातला त्या कपड्यातनं वास पण येत असेल तरी त्याला चालतं, तो तमोगुणा झाला. हां सो बेसिकली वी कॅन से दॅट वे. सो ओके, मग हे भगवंतांनी 3 गुण का बनवले? अर्थात आपल्याला या जेलमध्ये अडकवून ठेवायला. पण एक त्याचं दुसरं कारण आहे ना, आपण भगवंतांना सोडून एन्जॉयमेंटची इच्छा केली तर आपला हे 3 गुणांचा अधीन एन्जॉयमेंट पण असते. आपले प्लेजर्स, आनंद पण त्यात असतो. सत्वगुणा व्यक्तीचा आनंद कशात आहे? दुसऱ्यांना मदत करण्यात. हां रजोगुणा व्यक्ती किंवा काय खरं बोलण्यात त्याचा आनंद, तो सत्वगुणी व्यक्ती आहे, शांतपणे इतरांना त्रास द्यायचा नाही, जबरदस्त इतरांना मदतही करूया. हां, रजोगुणी व्यक्तीचा आनंद कशात आहे? शो, फॅशन, पोझिशन, हां, आवाज, कलर्स, देखावा, मोठेपणा, ह्यात रजोगुणी व्यक्तीचा आनंद. आणि तमोगुणी व्यक्तीचा आनंद कशात आहे? झोप, ड्रग्स, इंटॉक्सिकेशन, हिंसा, क्रूरता, हां, अनावश्यक क्रूरता. युद्धभूमीतली युद्धभूमीत क्रूरता नाही, ती वीर्यता आहे, ती रजोगुणाचा अधी मग रजोगुणाचा उपयोग आहे, रजोगुणाचा उपयोग नाही असा नव्हे. हां, युद्धभूमीत हिंसा होणारच, अर्थात ते रजोगुण खालच्या अधीन आहे, त्याचा उपयोग आहे, पण ते उपयोगाशिवाय रजोगुण झालं तर मात्र ते चुकीचं पण ठरू शकते. तर एनिवे, तर आपण हे काय आहे, तर आपल्याला आत्ता मी बोललो की आपल्याला एक जीवात्म्याला ह्या प्रकृतीतनं बाहेर काढून भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या अधीन जायचं आहे. या प्रकृतीमध्ये रजोगुण, सत्वगुण, तमोगुण तिन्ही आपल्याला बांधतायत. गुण म्हणजे दोरा, संस्कृतमध्ये गुणला दोरी पण म्हणतात, आणि तुम्ही पाहू शकता हे नायलांच्या दोऱ्या हल्ली असतात, आता इथे मला कुठे दिसत नाही, पण तुम्ही नायलांच्या दोऱ्या पाहिल्या, अगदी बारीक दोरी पहा किंवा खूप मोठी शिपला बांधणारी एवढी जाड दोरी पण पहा, त्या कशा असतात खरं, अगदी 3-5 दोऱ्या घेतात ते लोक, आणि कधी कधी या महिला स्त्रिया कशा विड्या घालतात, तर ते त्या 3 दोऱ्यांचा एकमेकात गुंतवतात, मग थोडी जाड दोरी बनते, अशा 3 अजून गुंतवतात, मग अजून जाड दोरी बनते. तर गुण म्हणजे हे 3 गुण जे आहेत त्यांनी आपल्याला कंट्रोल करते फुल. मला वाटतंय मी स्वतंत्र आहे, मी उठून जाऊ शकतो, तुम्हाला असं बोललं मी त्याला मारू शकतो, तो असं बोलला मी मारणार नाही, मी पोलीस कंप्लेंट करेन, तो असं बोलला मी मारणार पण नाही, पोलीस कंप्लेंट पण करणार नाही, मी त्याला सुधारायचा प्रयत्न करेन. वी थिंक वी आर इंडिपेंडेंट टू ऍक्ट, पण नाही, आपण स्वतंत्र नाही आहोत. आपल्यावर ज्या गुणांचा प्रभाव आहे ना, त्या गुणांच्या अधीन आपण जबरदस्तीने वागतोय तसं. म्हणजे एकदा बघा, कॉम्प्युटरमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर घातलं, त्याला काही झालं की तो हेच टाईप करणार, हां, आय सी अ रेड लाईट, त्याच्यात तो 3 गुणाचा प्रभाव झालेला आहे, त्याला काही केलं तर तो तेच टाईप करणार, आय सी अ रेड लाईट, आय सी अ रेड लाईट. तसं तो रजोगुणी व्यक्ती आहे, त्याच्यासमोर तशी परिस्थिती आली की तो रजोगुणात्मक रिॲक्शनच देणार. जर सत्वगुणी व्यक्ती आहे, त्याच्यासमोर एखादी परिस्थिती आली तो तसा प्रोग्राम असल्यामुळे तो सत्वगुणात्मक रिॲक्शन देणार, आणि तमोगुणी व्यक्ती तमोगुणात्मक रिॲक्शन देणार. म्हणून आपल्याला वाटतं की हा व्यक्ती असा का वाटतो, अरे ह्याचा असा कसा विचार, एवढा विचित्र का हा, विचित्र काही नाही आहे, तुमचं आणि त्यांचे गुणाचा प्रोग्रामिंग वेगळं आहे, दॅट्स ऑल. हां, तुम्हाला तो विचित्र वाटतो, त्याला तुम्ही विचित्र वाटताय. हां, आता बरोबर कोण म्हणायचं असेल तर आपल्याला वैदिक शास्त्रानुसार काही वस्तू बरोबर म्हणू शकतो, पण ते वैदिक शास्त्रानुसार झालं, आत्ता तर आपण दोघेही तसे नाही होत ना. तर वैदिक शास्त्रानुसार तर आध्यात्मिक जीवन हेच परफेक्ट झालं, सत्वगुणी जीवन पण परफेक्ट नाही आहे. सत्वगुणी जीवनामध्ये पण मनुष्य काय होतो, बघा, व्यक्ती सत्वगुणी असेल म्हणजे तो आध्यात्मिक आहे असं नव्हे, तो भगवत भक्त पण असेल, मोठा नास्तिक असेल, पण इको फ्रेंडली सत्वगुणी असेल. सत्वगुणी व्यक्ती माणसाला एका समाधानामध्ये, सुखामध्ये बांधतोय, आणि तो सत्वगुणी आनंदामध्ये तो अडकतो, हे लक्षात घ्या, तो सत्वगुणी आनंदामध्ये अडकतो. तर हे 3 गुणांचे एवढं नॉलेज का बघा, कारण का आपण सगळे या 3 गुणांनी बांधलेलो आहे, आणि आपल्याला 3 गुणांना फ्री व्हायचं. तर एखाद्या लॉक मधल्या रूममधनं बाहेर पडायचं आहे, तर लॉक कसं आहे, रूम कशी आहे हे माहिती असेल तर बरं आहे, बाहेर पडता येईल. तर मुद्दा थोडक्यात आता ओके, आजचा समरी घेतो, परत पुढे गुणांवर येईल. आज आपली स्थिती कशी आहे? आपल्याला वाटतं मी स्वतंत्र आहे, पण नाही, आपण 99.99% स्वतंत्र नाही होत. 99.99% आपण या 3 गुणांनी बांधलेलो आहोत, प्रत्येक जण. त्याचे कॉम्बिनेशन वेगळे असतील, तुमच्या थोडं सत्वगुण जास्त, तुमच्या रजोगुण जास्त, तुमच्या तमोगुण जास्त, तुमच्या, आणि ते पण आज वेगळं उद्या वेगळं असं होऊ शकतं. आणि आपण त्याच्या खाली 100% त्याच्या कंट्रोलमध्ये आहोत, ह्यातनं बाहेर कसं पडायचं, आपण कंट्रोलच आहोत. तर ह्यातनं सत्वगुण हा जो आहे, मी म्हटलं, तो मनुष्य थोडा शांतपणे विचार करून वागतो, तिथे आपण थोडंसं येऊ शकतो, आणि त्यातनं हळूहळू पण बाहेर पडू शकतो. 1 मिनिट. सत्वगुण तंत्रज्ञान चांगलं आहे, कारण का तो तुम्हाला शांतपणे भगवंतांच्या इच्छेनुसार म्हणजे निसर्गाच्या इच्छेनुसार, भगवंतांची इच्छा निसर्गाच्याही पेक्षा पलीकडे आहे, निसर्गाची पण आहे, निसर्गाच्या इच्छेनुसार तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतो सत्वगुणी. हा म्हणून तो त्यातल्या तो स्वार्थी आणि क्रूर इच्छेच्या प्रभावाखाली नाही आहे व्यक्ती सत्वगुणी, म्हणून तो निसर्गाच्या इच्छेनुसार विचार करतो, म्हणून तो त्यातल्याच बरा गुण आहे. बघा आपण बांधलोय, एक बांधलो गेलंय तमोगुणाने एकदम टाईट, थोडस लूज रजोगुणाने आणि थोडस लूज सत्वगुणाने. म्हणजे थोडक्यात एखादी म्हैस आहे किंवा बकरी आहे, हा तिला पहिले 10 मीटरच्या दोरीने बांधलं, नंतर 50 मीटरच्या दोरीने बांधलं आणि नंतर 100 मीटरच्या दोरीने बांधलं. तिन्हीमध्ये ती बद्धच आहे, फक्त 100 मीटरच्या दोरीमध्ये तिचा फ्रीडम खूप जास्त आहे. 100 मीटरपर्यंत ती म्हैस कुठेही फिरू शकते, त्याच्या पलीकडे जाऊ शकते का? नाही. छोटं केलं 50 मीटर ती स्वतंत्र आहे, पण तशी स्वतंत्र नाही आहे, कारण ती 50 मीटरमध्ये फिरू शकते आणि तमोगुण म्हणजे 10-15 मीटरच. अजून दोरी छोटी गेली, पण आपण तिन्ही गुणांमध्ये दोरीने बांधलेलो आहोत. आपण तमोगुणामध्ये असो तर आपला स्वतंत्र विचार करायची शक्ती खूप कमी झालेली आहे, नाहीच आपल्या रीती कॅपॅसिटी, कारण की आपण तमोगुणाने बांधलोय. इम्पल्सिव्ह, बघा ना लोक इम्पल्सिव्ह ड्रग ॲडिक्ट असतात, हां लोक इम्पल्सिव्ह काय म्हणतात दारू घेणारे असतात, ते स्वतंत्र आहेत का? दारू नका घेऊ मी सत्व, मला ते भाग पडत आहे. तसे सत्वगुणातले व्यक्ती सत्वगुण क्रिया करायला भाग पडतात. अरे किती दुःखी आहे, तुम्हाला मी काका हॉस्पिटलला पोहोचवतो, तो सत्वगुणातला प्रभाव झाला आहे, पण तो व्यक्ती त्या प्रकारे कार्य करायला भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ती चांगली क्रिया आहे. तर गुमगुणी व्यक्ती म्हणे अरे जाऊ दे काका, काही लोक तर त्यांच्याकडचे पैसे चोरून घेतील. हां आमचे एक मित्र होते, ते मोटरसायकल जात होते आणि ट्रक थोडंसं ढगले, जास्त नाही थोडी ढगली, ते पडले खांद्याला लागलं होतं, त्यांचा मोबाईल खिशातनं बाहेर पडला, ते एक व्यक्तीने तिथे मदत करायची होती, त्यांचा मोबाईल उचलला आणि निघून गेला. ह्यांना असं काही खूप लागलं नाही, पण ॲटलिस्ट थोडंफार ऑपरेशन वगैरे झालं ह्याचं, पण तसे उभे वगैरे राहिले होते, पण स्टील ही कुड सी माय मोबाईल फेल डाऊन आणि नंतर त्या तो साहेब म्हणजे त्यांनी पाहिलं पण वाटतं की एकदा घेऊन गेलं. सो हे तमोगुणी लक्षात झालं, सत्वगुणी व्यक्ती येईल तो व्यक्तीने तर का मोबाईल घेऊन गेला, कारण का तो तमोगुणाच्या प्रभावाखाली फोर्स्ड आहे तसं वागेल, जबरदस्तीने तो तसा वागतोय. आणि सत्वगुणी व्यक्ती येईल, मदत करेल, त्याची गाडी साईडला गेल, तुमचा फोन नंबर घरच्यांना कळेल, हॉस्पिटलला नेईल, आणि तो पण तसं वागायला फोर्स्ड आहे. त्या सत्वगुणी व्यक्तीला सांगा हे जा तिचा मोबाईल चोरी कर, मी काय दुसऱ्यांचं चोरी करू तो नाही करू शकत, आणि त्याला सांगा तू काय चोरी करून निघाला, त्याला पडला तिला पण मला काय करायचं, बघतील लोक आहेत लोक परत मदत करा. सो तमोगुण आहे रजोगुण आहे हे लक्षात घ्या, सत्वगुण हा चांगला आहे, जास्त 100 मीटर एवढा फ्री आहे, पण तो पण फ्री नाही आहे तसं, अल्टिमेटली तो फ्री नाही आहे, हा तो बांधलेलाच आहे. तर प्रश्न काय झालाय, 20 मीटर असो 50 मीटर असो किंवा 100 मीटरची दोरी असो किंवा सत्वगुण किंवा तमोगुण किंवा रजोगुणची, आपण त्यात बांधलेलो हा आणि आपण जबरदस्तीने त्या गुणांच्या प्रभावाखाली कार्य करतो हे लक्षात घ्या. कधी कधी सत्वगुण आहे त्यातल्या त्यात फ्री आहे, पण आता ह्यातनं भासाव हा मुद्दा पुढे आला, ह्यातनं बाहेर कसं पडायचं. आज तुम्ही टाईटल जेलमध्ये आहे आणि जेलच्या दोऱ्या कोणत्या आहेत, सत्वगुण रजोगुण तमोगुण ह्या दोऱ्या आहेत, त्याच्यानुसार जबरदस्तीने मी वागतोय, मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं. ओके बाहेर कसं पडायचं, याच्या आधी मनुष्य स्वतंत्र बिलकुल नाही आहे हा लक्षात घ्यायचं. आपल्याला वाटतं मी फ्रीडम आहे, हां पण नाही. तुम्हाला काय वस्तू आवडतील, कोणत्या चवीच्या, कोणत्या प्रकारच्या, तपतीला चांगल्या का नुसत्या, म्हणजे एखादं काय नैसर्गिक फळं आहेत, हां हे थोडेसे सत्वगुणी लोकांना आवडतील, हां आणि चटपटे समोसे चटणी वगैरे हे रजोगुणी लोकांना आवडेल, आणि थोडंसं सडलेलं आंबलेलं दारू सडलेली वगैरे असते, नाश्क सडकं जुनं शिळं, हां हे तमोगुणी माझे एक चुलत भाऊ होते, चुलत म्हणजे आत्यभाऊ वगैरे, हां त्याला पोळ्या आवडायच्या, पण आजच्या नाही कालच्याच खायचा तो, काय काल बनलेले आज खायचे, आज बनलेले उद्या खाणार, ठेवून द्या. हां तर त्याला तसं आवडायचं, हे तमगुडी लोकांना आवडेल. आणि लिकार वगैरे पण त्यात आली, वेगवेगळे काही काही लोक असतात वेगवेगळे सडवून, म्हणजे खूप सुपर आंबलेलं, सुपर आंबट दही ऑलमोस्ट, हे असं थोडंसं तमोगुणी रजोगुणी लोकांचं मिक्सचरने आवडेल. वी आर फोर्स्ड टू ॲक्ट अकॉर्डिंगली. ह्यांना बाहेर कसं वाटतं, वी आर फोर्स्ड. मनुष्य म्हणून म्हणतात ना, मनुष्य जन्म खूप रेअर आहे. कारण का मनुष्य जन्मामध्येच एक विंडो दिली तुम्हाला, छोटीशी विंडो आहे, जास्त मोठी नाही आहे, छोटीशी एक विंडो आहे, एक सुसंधी आहे तुम्हाला की तुम्ही ह्यातनं बाहेर पडायची प्रक्रिया चालू करू शकता. आणि जोपर्यंत ती प्रक्रिया तुम्ही चालू करत नाही तोपर्यंत तुम्ही पण 100% कंट्रोल राहत. प्राणी 100% कंट्रोल आहे, त्यांना ती आध्यात्मिक जीवनाची प्रक्रिया चालू करायला संधीच नाही आहे, डायरेक्ट संधी नाही आहे. इनडायरेक्ट संधी आहे की आपण प्रसाद आहे एखादी कुत्र एखादी प्रसादाची पोळी कुत्र्याला दिली गायला दिली तर त्यांचं ती संधी झाली. डायरेक्ट संधी जी मनुष्याकडे आहे, बघा किती अशिक्षित मनुष्य जरी असेल ना तरी त्याच्याकडे आध्यात्मिक जीवन चालू करायची संधी आहे. आणि किती हुशार किंवा एकदम परफेक्ट तो घोडा चालणारा एक्वेरियम मधला किंवा कसलाही, हा, त्याच्याकडे ती संधी नाही आध्यात्मिक जीवन चालू करायची. म्हणून म्हणतात ना मनुष्य जीवन दुर्मिळ आहे किंवा मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे. तो का? या तीन गुणांच्या प्रभावातनं बाहेर पडायची एक छोटीशी फटसारखी संधी त्या जीवनात तुम्हाला आहे. आता तुम्ही ती संधी जाणून घेतली आणि त्याचा उपयोग केला तर ती फटीची संधी थोडी थोडी मोठी होत जाईल आणि मोठी होत तुम्ही फ्री होऊन जाल. आणि उपयोग नाही केला किंवा दुरुपयोग करत गेले तर ती फट हळूहळू बारीक बंदच राहील. आणि आपण जगतोय प्राण्यासारखे जगतोय, प्राण्यांना वाटतं ते स्वतंत्र आहे. ॲनिमल्स थिंक दे आर इन फ्री. रस्त्याचा कुत्रा तो मी फ्री आहे, मी इकडे पोहू शकतो तिकडे पोहू शकतो, दुसरा कुत्र्याचा मी भाऊभाऊ करू शकतो, तो फ्री नाही, तो बांधलेला आहे. दुसरा कुत्र्याचा भाऊभाऊ तो नाही करू शकत असं होऊ शकतंय का? या गल्लीमध्ये दुसरा कुत्रा आल्यावर या गल्लीतल्या कुत्र्यांनी भाऊभाऊ नाही करणं असं होऊ शकतंय का? होऊच नाही शकत. तो भाऊभाऊ करणारच कारण का तो बांधलेला आहे. तसंच म्हणत होतं, सत्वगुणी व्यक्ती बांधलेला आहे तर एखादी परिस्थिती आल्यावर तो सत्वगुणी प्रकारेच वागणार. तमोगुणी व्यक्ती बांधलेला आहे एखादी परिस्थिती आल्यावर तो तमोगुणी प्रकारेच वागणार. हा विषय महत्वाचा आहे. आणि आपण तसंच जगत राहिलो तर देन ह्युमन लाईफ इज वेस्टेड लाईक ॲनिमल लाईफ. प्राणी जीवनसारखं आपलं जीवन व्यर्थ गेलेलं आहे. ही संधी थोडीशी काय आहे? ओके, ही संधीच्या आधी आपण काय करू शकतो? आपण आपलं जीवन हळूहळू जमेल तेवढं, संपूर्ण जमणार नाही आहे. आता जसं खास करून काही मिलिटरीमध्ये असतील, काही पोलीसमध्ये असतील, काही बिझनेसमध्ये असतील तर त्यांना थोडासा रजोगुणाचा प्रभाव असणार आहे, नाकारू शकत नाही. कारण का कार्य बिझनेस आहे. आमचे एक प्रोजी म्हणले, प्रोजी सत्वगुणात बिझनेस केला तर म्हटलं होऊ शकणार नाही, त्याला बंद पाडावं लागेल. हां, सत्वगुणात बिझनेस केला तर त्याला बंद पाडावं लागेल, स्पष्ट आहे, होऊ शकत नाही. तर बिझनेस करताना किंवा काही कार्य करताना थोडासा रजोगुणाचा प्रभाव असू शकतोय आणि तो असणार आहे. मिलिटरीवाल्यांना रजोगुण पाहिजे लागणारच आहे. पण वैयक्तिक जीवनामध्ये तुमचा तो बिझनेस प्रोफेशन साईडला ठेवा, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण सत्वगुण थोडासा विकास करायचा प्रयत्न करू शकतो. हां, तेव्हा ती आपली विंडो उघडत नाही. विंडो तर आध्यात्मिक जीवन उघडणार आहे. काय आहे? जेवढ्या व्यक्ती सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहे ना त्याची स्वतंत्रता थोडी वाढलेली आहे. 100 मीटरपर्यंत तरी पोचली आहे. आपण 3 दोऱ्यांचं उदाहरण घेतलं, म्हशीचं किंवा बकरीचं. सत्वगुणी व्यक्ती थोडा जास्त फ्रीली विचार करू शकतो. काम क्रोधच्या इच्छेच्या प्रभावाखाली तो अर्जंटली त्याच्या प्रभावाखाली कार्य करत नाही. तमोगुणी व्यक्ती हिंसा आळस क्रोधच्या खाली तो कार्य करतो. सत्वगुणी व्यक्ती असा लगेच प्रभावाखाली कार्य करत नाही, तो विचाराखाली कार्य करतो. थोडंसं स्वतंत्र झाले. हां, पण त्याहीपेक्षा स्वतंत्र आहे जो व्यक्ती भगवद्गीता भागवतम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडचेच हे शास्त्र. हे शास्त्र तुम्हाला तिन्ही गुणांच्या पलीकडे पोचवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला सत्वगुणाच्याही पलीकडे जाता येईल. सत्वगुणाच्या पलीकडे म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या अधीन. मी म्हटलं 2 प्रकारच्या शक्ती आहेत, एक स्पिरिच्युअल शक्ती आणि एक मटेरियल शक्ती. सत्वगुण हा भौतिक शक्तीतला आहे, ह्याच्या पलीकडे म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी, जी आपल्या आत्म्याची खरी लेवल आहे. म्हणजे आत्मा हा भगवंतांशी कनेक्टेड आहे आणि भगवंतांचा सेवक आणि भक्त आहे. ह्या चेतनेवर जगणे कायम हे खरंच स्वतंत्रता झाली. आपण जसं टिळक म्हटले काय, स्वतंत्रता हा जन्मसिद्ध अधिकार आहे, बरोबर आहे. भारतीय भारत देश स्वतंत्र झाला मान्य, पण भारतीय लोक या तीन गुणांपासून स्वतंत्र झाले नाहीत. हां, आणि म्हणून जगात किंवा देशात गडबड चालू आहे. हां, काही लोक रजोगुणी आहेत, काही लोक तमोगुणी आहेत, ते तसेच वागत आहेत, भांडत आहेत उगीच. भारत देश स्वतंत्र झाला पण लोक कुठे स्वतंत्र झाले? लोक स्वतंत्र जेव्हा होतील, जेव्हा या तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर पडतील. तर आपल्याला तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर पडायचं आहे म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली जायचं. ते कसं शक्य आहे? आपण आपल्या जीवनात तमोगुणातनं रजोगुणाकडे मूव्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे, रजोगुणातनं सत्वगुणाकडे. त्या प्रकारचं सत्संग, त्या प्रकारचा आहार, त्या प्रकारची पुस्तकं, त्या प्रकारचं म्युझिक ऐकलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे, आध्यात्मिक जीवन जसं आपण नाम जप गेले, आपण जपाबद्दल बोललो. हां, तुम्ही होते ना आपले काही, अर्थात जे नव्हते त्यांना मी सांगतो की आपण रेकॉर्ड केलेले आहे, ते मी साऊंड क्लाउडला टाकणार आहे, ते लोक डाउनलोड करून ऐकू शकतात. तर जपा, आपण ABCD गीता कोर्सला सी सर्वात महत्त्वाचं म्हटलं होतं, आठवत असेल तर. हां, का बरं? भगवद्गीता वाचणं हे का बरं महत्त्वाचं आहे? कारण का हे वाचल्याने तुमची बुद्धी जी आहे ना, ती हळूहळू सत्वगुणापर्यंत येईल आणि हळूहळू सत्वगुणाच्या पलीकडे आध्यात्मिक लेवलला पोहोचेल, शुद्ध सत्वगुण म्हणून. त्या प्रकारचा आहार सांगितलाय, शाकाहार, त्यासुद्धा शाकाहार हा सत्वगुणात आला, आध्यात्मिक शक्तीत नाही आला. फक्त शाकाहारी बनणे हे काय खूप मोठं नव्हे, ठीक आहे, चांगलं आहे. सत्वगुणापर्यंत तमोगुणातनं रजोगुण, रजोगुणातनं सत्वगुणापर्यंत आलं. पण आध्यात्मिक आहार म्हणजे भगवंताला नैवेद्य करून, भगवंतांना नैवेद्य करून प्रसाद म्हणून घेणे, हा आध्यात्मिक आहार. सत्वगुण आहाराने तुम्हाला हेल्थ मिळेल, येस, ॲग्रीड. निसर्गावर कमी प्रभाव पडेल, ॲग्रीड. पण तोच सत्वगुणी आहार समजा तुम्ही नैवेद्य करून ग्रहण केला तर हेल्थ तर मिळेलच, निसर्गावर प्रेशर पण कमी येईलच, पण तुमची जी बुद्धी आहे ती रजोगुण, सत्वगुण आणि तमगुणातनं फ्री व्हायला मदत होईल. हे स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स आहे. नाम जपनी काय होणार आहे? बघा, ते वाल्या कोळी, तो कोणत्या गुणात होता? तमगुणात होता. हिंसा करायचा, लुटायचा, खून खराबे करायचा, हे तमगुण होता. आणि पैसा करता ते मॅक्झिमम तमगुण, थोडासा रजोगुणाचा प्रभाव होता तो. पण राम रामच्या जपाने तो पूर्ण स्पिरिच्युअल एनर्जीपर्यंत पोहोचला. भले तिला काही वर्ष लागली असतील, भले 5-10 वर्ष लागली असतील, हां, तो पोहोचला. सो हे नाम जप करणे, प्रसाद घेणे, जे आपण ABCD आपण बोललो ना, ह्या प्रक्रिया आहेत ज्या आपल्याला हळूहळू या तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर काढणार. हे खरं आध्यात्मिक जीवन, ह्या तीन गुणांच्या प्रभावातून कसं बाहेर यायचं. तर हां, काय आहे, सत्वगुणाचे अधीन असताना आपण सत्वगुणी आनंदामध्ये, मी ऑलरेडी बोललो, सत्वगुणी आनंदामध्ये आपल्याला आनंद मिळतो. तमगुणाचे, रजोगुणाच्या अधीन असताना रजोगुणाच्या प्रकारच्या क्रियांमध्ये आनंद मिळतो, आणि तमगुणाच्या अधीन असताना तमगुणाच्या क्रियांमध्ये आनंद मिळतो. दुसऱ्याच्या घराच्या, घराचे काहीतरी मेन स्विच बंद करून टाकला, असलं काहीतरी, दुसऱ्याला त्रास देण्याचा आनंद मिळतो. काही लोकांना दुसऱ्या त्रास देण्याचा आनंद मिळतो. काही सत्व रजोगुणी व्यक्तींना स्वतःचा डेकोरेशनमध्ये आनंद मिळतो, दुसऱ्यांना त्रास नाही देतो. आणि सत्वगुणी व्यक्ती स्वतःबद्दल जास्त विचारच करत नाही, दुसऱ्यांकरताच तो जास्त जगत असतो. एनिवे, ह्याच्यात आपण अडकतो. आता आपण शुद्ध सत्वाकडे परत थोड्या शेवटी येऊया, आध्यात्मिक शक्तीकडे. काय होतं आहे, मनुष्य जेवढा तमोगुणात आहे ना, तेवढा तो कम्प्लिटली बांधला गेला. हे बघा, इथे एक तमोगुणी व्यक्ती म्हणजे तो दारू, ड्रग, नशापान, हिंसा, झोप असा एकदम बसलेला आहे. एक रजोगुणी फॅशनेबल, टिपटॉप कार, पैसे, ड्रेस, डेकोरेशन, मोठा बंगला, एकदम टकाटक चकाचक, ब्राईट कलरवाला, हा बसला आहे. आणि एक सत्वगुणी व्यक्ती बसला आहे, सिम्पल, अगदी अस्वच्छ नव्हे, आधी 2-4 खोल्यांचे घर असेल पण सिम्पल, शांत प्रकारचं बेसिक घर आहे. उगे जास्त काय असं हायफाय हायटेक नाही केलं, पण क्लीन, नीट अँड क्लीन आहे. आता कोणती प्रक्रिया, तिथे एखादी घटना घडली, फॉर एक्झाम्पल, तिथे प्रत्येकाला 500 रुपये दिले. मी म्हणलं तसं प्रत्येक जण बद्ध आहे तीन गुणांनी त्या त्या प्रकारे कार्य करायला, पण तरी पण हा जो तमोगुणी व्यक्ती आहे ना, ह्याला स्वतंत्र जवळ, म्हणजे त्याला ते 500 रुपयाचं तो काय करणार हे सांगायची, विचार करायची गरज नाही आहे. तो पहिले ते घेणार, त्या दारूच्या दुकानात जाणार आणि दारू पिणार. रजोगुणी व्यक्ती पण तेवढाच बद्ध आहे रजोगुणाने, पण ही हॅव सम, तो 2 मिनिटं का होईना विचार करेल. लिटिल बिट की कसं मी रजोगुणाच्या एन्जॉयमेंटमध्ये घालू. मग तो थोडासा विचार करेल की बघा आत्ता ना 15 दिवसापूर्वी मी ड्रेस घेतला आहे, मग आता ह्याच्या ना मी काहीतरी पडदे घेतो, किंवा ही विल थिंक अकॉर्डिंग टू रजोगुण, बट ही विल थिंक. तमोगुणी व्यक्तीने विचार करणार, अरे 10 दिवसापूर्वी मी ही दारू पिली होती, आता थोडी व्हेरायटी करतो, तो उठणार जाणार काहीतरी दे आणि पिणार. ही कॅनॉट थिंक दॅट वे. रजोगुणी व्यक्ती विचार करणार की हे 500 रुपये मला मिळाले, आय वॉन्ट टू एन्जॉय फॉर माय सेल्फ, वेल्थ, वुमेन, पोझिशन, प्राईड, सोसायटी, कसं एन्जॉय करायचं. सत्वगुणी व्यक्ती छान, कोणत्या आज समाजाच्या कोणत्या घटकाला मदतीची गरज आहे, कशाप्रकारे त्यांना मदत करू शकतो, हा त्याला थोडा विचार करायला वेळही जास्त लागेल, पण ही विल थिंक इन डिफरंट लाईन. किंवा ठीक आहे, मला स्वतःकरता खर्च करायचा आहे, तर स्वतःकरता कशाप्रकारे खर्च करू, मे बी मी काय करतो, माझ्या घरी थोडंसं काहीतरी तुळशीचं एखादं मडकं नाही काय म्हणून कुंडी आणून ठेवतो. स्वतःकरताही खर्च करू शकतो, असं नाही की सत्वगुणी व्यक्ती स्वतःकरता खर्च नाही करत, करतो, स्वतःचं घरही पेंटिंग करू शकतो, पण ही विल थिंक इन दोज लाईन्स. एक सिंपल बेसिक ब्राईट पाहिजे घर, प्रसन्न पाहिजे, त्याचा चॉईस कलर व्हाईट किंवा अगदी लाईट कलर असणार आहे, तर ह्या प्रकारे प्रत्येक जण त्या प्रकारे वागणार. प्रश्न काय आहे, तमोगुणी व्यक्ती हा खूप कंपल्सिव्ह आहे, तो जास्त कंट्रोल्ड आहे, त्याला जास्त विचार करायची शक्यता कमी आहे स्वतंत्रपणे. रजोगुणी व्यक्ती थोडासा विचार करू शकतो. ह्याच्याकरता गीतेत उदाहरणं दिली आहेत, मी परत परत काय सांगतोय, भगवंतांनी सांगितलं आपली स्थिती कशी आहे, एकतर काय कोळसे जळतात त्याला काय अंगारे म्हणतो, अंगाऱ्यातनं धूर येतोय, अग्नी नाही आहे पण धूर येतोय. दुसरं भगवंत म्हटलेत आरशावर माती साचलेली आहे, तुम्ही घरातनं बाहेर गेले 60 महिने आरशावर धूळ साचलेली आहे. आणि तिसरं उदाहरण दिलं, आईच्या पोटा गर्भाशयात बाळ आहे आणि बाळावर गर्भाशय आहे. तर त्याप्रकारे बाळावर जे गर्भाशय आहे तो बाळ तमोमध्ये एवढं जाड कवरिंग आहे, त्या बाळाला लाईट पण नाही, मुवमेंट पण नाही, हे तमोळासारखं कवरिंग आहे, आपल्याकडे काहीच इंडिपेंडन्स नाही आहे. हां, आरशावर धूळ असणे हे त्या बाळावर गर्भाशय एवढं कवरिंग नाही आहे, कमी कवरिंग आहे, पण तरी पण त्या आरशातलं स्पष्ट दिसत नाही आपल्याला, आरशातलं स्पष्ट दिसत नाही. आणि अंगाऱ्यामध्ये तसा धूर निघतोय, सगळं धुरकट आहे, पण आपल्याला माहिती आहे तिथे हां थिणगी आणि ज्वाळा पण आहे, तिकडनं ती ज्वाळा आपण प्रज्वलित करू शकतो. तर सत्वगुणाचा इफेक्ट काय आहे, तिकडनं आपण आध्यात्मिक जीवनाची ज्वाळा इझिली प्रज्वलित करू शकतो. सत्वगुण हा गुण आपल्याला बांधतोच आहे, पण सत्वगुणात आपण असताना आध्यात्मिक म्हणजे मी म्हणतो ना तमोगुण म्हणजे काही स्वतंत्र नाही, रजोगुण म्हणजे थोडंसं इंडिपेंडन्स, थोडंसं सत्वगुण म्हणजे थोडंसं इंडिपेंडन्स अजून वाढलं, आणि त्या सत्वगुणाचा उपयोग करून आपण आध्यात्मिक जीवन म्हणजे हरिनाम जप, प्रसाद ग्रहण करणे, वैदिक शास्त्रांचं अध्ययन करणे हे चालू केलं, तर आपली जी बुद्धी आहे ना ती हळूहळू सत्वगुण रजोगुण तमोगुणच्यापेक्षा बाहेर पडायला लागते. नाहीतर तमोगुणामध्ये असेल तर वी आर कवर्ड लाईक बाळावर गर्भाशयाचं कवरिंग आहे, बिचारं बाळ हेल्पलेस, काहीच करू शकत, अंधारामध्ये टोटल, त्याला काही दिसत नाही, काही कळत नाही, तसा कम्प्लिटली तमोगुणी व्यक्ती तसा असतो, त्याला काय समाजाला दिसत नाही, कळत नाही, तो कसाही वागतो. रजोगुणी व्यक्ती थोडा विचारपूर्वक वागतो, पण त्याचा विचार एन्जॉयमेंट करत आहे. सत्वगुणी व्यक्ती अजून विचारपूर्वक वागतो, पण त्याचा विचार अजून भगवंतांना शरण जाण्यापर्यंत पोहोचला नाही, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. सत्वगुणी व्यक्ती नक्कीच चांगला आहे, पण तो भगवंतांना शरण जाण्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून तिथे तो अडकलेला आहे. तर आपण थोडंसं पुढे सरकूया. तर आपल्या जीवनामध्ये फक्त एकच गुण आपल्याला प्रभावित करतो असं नसतंय, कधी सत्वगुण मेजर, थोडासा रजोगुण, थोडा मी म्हणतो 3 कलरसारखं आहे, त्याचे कॉम्बिनेशनमध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कंट्रोल होत असतो. हा गीते श्लोक आहेत, 14 अध्यायात अनेक श्लोक आहेत, तो सत्वगुणात वागतो ना खूप प्राधान्याने तो पुढच्या जन्मी स्वर्गलोक किंवा उच्च लोकात पोचतो, तो रजोगुणात वागतो प्राधान्याने हा तो पुढच्या जन्मी सहसा मनुष्य जन्मात जन्म घेतो, आणि जो तमोगुणात वागतो प्राधान्याने हा अधो गच्छंती तामसहा तो प्राणी होण्यांमध्ये, प्राणी म्हणजे कोणते प्राणी, चतुष्पद, द्विपद, कीटक, माकड, अजून तमोगुण असेल तर वृक्ष, वृक्ष बघा अगदी तमोगुण, वृक्षामध्ये जीवंतपणा आहे, सेन्सेशन आहे, त्याला दुःखाचा भास होतो, आनंदाचा भास होतो, कम्युनिकेशन करतात वृक्ष, डॉक्टर सायंटिस्ट लोकांनी शोधलेलं आहे. या वृक्षाला कापायला गेलं तर त्या कम्युनिकेशन पासून बाजूच्या वृक्षाला कळतंय की बाबा कापलं जाते झाडे, आणि ते पण भयभीत होत आहे. त्याच्यात ते व्हायब्रेशन्स असतात पण तरी पण ते तमोगुणामध्ये ते कारण म्हणजे बघा ते त्यांची स्वतंत्रता खूप कमी आहे. ते तमोगुणामध्ये वृक्ष आहेत आणि तमोगुणी व्यक्ती असतो ना तो हे बघा ते वृक्ष उघड्यावर ऊन पाणी पाऊस थंडी सगळं सहन करत उभं करत असतात. आपण नाही राहू शकत. तमोगुणी व्यक्ती सगळं सहन करू शकतो कारण त्याचे सेन्सेशन खूप कमी झालेले असतात. हे तो डल झालेला असतो. दारू पेले की लोक बघा एवढे सेन्सिटिव्ह राहत नाहीत. मी एकदा पाहिलं तो खरोखर त्या रस्त्याच्या बाजूला डबक्यामध्ये व्यक्ती दारू पिऊन पडला होता. आता तुम्ही मी नाही पडू शकत किंवा तोच व्यक्ती दारूच्या नशेतनं बाहेर आल्यावर नाही पडू शकत का बरं. आता त्याचे सेन्सेशन एकदम डल झालेले आहेत. तो तमोगुणाच्या अधीन झालेला आहे. हां, तर तमोगुणाचे सेन्सेशन डल होतात. ओके. तर हे ऑलरेडी मी बोललो की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे का वागतात. आता आपल्याला कळलेलं आहे ते वेगवेगळ्या त गुणांच्या सेटमध्ये प्रभावित आहे. एक उदाहरण घेऊया. आता तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण सगळ्यांनी लहानपणी ते टोपीवाला आणि माकडांची गोष्ट ऐकलेली आहे. हां, ते टोपी माकड चोरतो, हा झोपडून उठतो तो बघतो पेटीत नसतो, सगळ्या टोप्या माकडाने चोरले आणि झाडावर बसले एक टोपी घालतो. तर आपण गोष्ट ऐकली की तो आपली पण टोपी घेतो आणि खाली घालतो, म्हणजे असे फेकून देतो आणि चाळा लागतो. तर माकडं पण कॉपी करतात, ते पण आपली टोपी टाकतात खाली आणि चाळा लागतो. पण इथे समजा तमोगुणी व्यक्ती असतात, हे सत्वगुणी व्यक्तीचे क्रिया झाले. हुशारीने विचार केला, उठल्यावर पाहिलं, इम्पल्सिव्ह रिॲक्शन नाही केले. रजोगुणी व्यक्ती असतात त्यांनी इम्पल्सिव्ह रिॲक्शन केली असती. त्याने काय केलं असतं, दगड घेतले असते, माकडांना मारायला जायचं, माकडं दिली असती पळून. हे इम्पल्सिव्ह रिॲक्शन झालं तमोगुणी रजोगुणी व्यक्तीचं. तमोगुणी व्यक्तींनी अरे काय माझ्या तो शोक करत बसला असता, रडायला लागला असता. हां, आणि शोक दुःख गेल्या टोपा आणि काय तुम्ही मागणं त्यांना शिव्या दिल्या असत्या चार, फ्रस्ट्रेट झाला असता. जी आपण कथा ऐकतो ती सत्वगुणी व्यक्तीची. त्यांनी पाहिलं, ही थॉट ओव्हर, ही अनालाइज्ड. इथे आपण पहिल्या दिवशी जे ऐकलं की ॲडव्हान्स गीता कोर्सच्या मनाच्या नियोजनातनं आनंद, काही लोकांना आठवत असेल, त्यात आपण एक ऐकलेलं CID व्हॉट कॅन आय डू प्रत्येक परिस्थितीमध्ये. ते सत्वगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. मी आता काय करू शकतो, माझं वेट, माझा मुलगा एकदम वेट निघाला, तो दारुडे आहे आणि तो काय 10 बायकांचा वागे लागला, ठीक आहे, तो कसा वागेल हे मी काय करू शकत नाही. मी काय करू शकतो, तर रजोगुणी व्यक्ती आहे तो मुलाशी भांडेल, तू नालायक आहे, तू घरातून निघून जा, तुला मी प्रॉपर्टी देणार नाही. तमोगुणी व्यक्ती आहे तो एकदम मुलाला मारून टाकेल किंवा दुःख करत बसेल, शोक करत बसेल किंवा स्वतः आत्महत्या करून टाकेल. सत्वगुणी व्यक्ती आहे तो म्हणे ठीक आहे, माझा मुलगा असा आहे, आय विल ट्राय टू गिव्ह हिम गुड ॲडवाईस. नाही असं नाही, मी तर दोन चांगले शब्द, पण चांगले शब्द चांगल्या प्रकारे आला मुलगा आहे, ए नालायका, तुला एवढी पण बुद्धी नाही का, कळत नाही, दोन बायकांचा मागे लागला आणि तू असं करतोय आणि ते करतोय, असलं घ्यातो तुला मी घरात नाकलून टाकेन, दॅट इज नॉट अ गुड ॲडवाईस. जी पण ॲडवाईस आहे पण ते चांगली ॲडवाईस नाही आहे. हं, सत्वगुणी व्यक्ती विचार केला की ह्याला तर मॅक्झिमम कसं काय ह्यातनं आपण बाहेर करू शकतो, कशा प्रकारे काय करूया, कोणत्या मित्राला मदतीला घेऊया किंवा ह्याला काय काय सांगूया. तो यशस्वी होईल असं काय माझं म्हणणं नाही आहे, कधी यशस्वी होईल कधी नाही पण होणार, पण तो त्या प्रकारे विचार केला की मी आता काय करू शकतो या स्थितीमध्ये, की आता मुलगा असाच आहे, तो बदलत नाही आहे, तो सुधरत नाही आहे, ठीक आहे, मग हाऊ कॅन आय ॲडजस्ट माय सेल्फ, मी काय करू शकतो. बघा, मी म्हटलं त्या दिवशी त्या पहिल्या लेक्चरमध्ये, लोक काय करतात, आपल्या हातात काय आहे त्याचा विचार करत नाही. त्या तू असा का करत नाही, ती तशी का करत नाही, त्यांनी तसं मागल्या जातो, ती तशी बोलली पाहिजे होती, जे आपल्या हातातच नाही आहे. त्याच्यातून तुम्ही काहीही करू शकत नाही. हां, करू शकता कधी, तुम्ही त्या व्यक्तीशी समजा रिलेशनशिप वाढवले, क्लोज रिलेशनशिप केले, पण ते पण रिलेशनशिप वाढवलेले तुमच्या हातात आहे. ओके, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे खूप हाय लेवलचं झालं, पण बरोबर आहे. एखादा व्यक्ती आहे पर्सनल तुमच्या रिलेशनमध्ये, ऑफिसमध्ये थोडंसं केअरफुल राहावं लागतं आहे, तिथे थोडा ऑफिसचं पॉलिटिक्स किंवा पैशाचा व्यवहार असतो, पण पर्सनल रिलेशनशिपमध्ये तो कायम तुमच्याशी वाईट वाटतो. ओके, डन. तरी काय तुमची नोकरी जात नाही, ते काय तुमच्या धंद्यामध्ये लॉस होत नाही आहे त्याचा वाईट वागण्याने. व्हाय नॉट टू ट्राय, तो वाईट वागतोय ते माझ्या हातात आहे का? नाही. मी त्याच्याशी दरवेळी चांगलं वागलं तर तरी पण माझं काय नुकसान होतं? माझं नुकसान होतं काही? नुकसान करून घेऊ नका, चांगलं वागा ना. पण हा विचार आहे तो सत्वगुणी व्यक्तीचा विचार आहे. रजोगुणी व्यक्तीचा विचार असेल तो माझ्याशी असं वागतो, मी त्याच्याशी मी पण नाही त्याने मला ऑर्डर इट बेबी. सत्वगुणी व्यक्ती त्या पहिल्या दिवशी त्याच्या व्हॉट कॅन आय डू, तो सत काय विचार करतो की परिस्थिती आहे आता अशी आहे. बघा तीन वस्तू आपल्या हातात आहेत. काय वस्तू आहे? एक वस्तू जी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे? 100% आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे? हा तीन गुणांमुळे ते 100% पण नाही, इव्हन तरी पण 100%. आपण स्वतः कसं वागायचं, स्वतः कसा विचार करायचा, स्वतः मनात कोणते विचार करायचे, हे त्यातल्यात आपल्या हातात आहे. बघा आपण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, आपण असा प्रयत्न करतो की मी त्याला कंट्रोल करीन. अरे म्हणजे स्वतःला तू कंट्रोल करू शकत नाही अजून, आणि दुसऱ्याला कुठनं कंट्रोल करणार आहे? या जगातले सगळे लोक म्हणून सगळे रिलेशनशिप स्पॉइल होत असतात. हां, अगदी रिलेशनशिप वडील मुलगा नवरा बायकोचे कशी असो, एवढ्या जवळचे असो किंवा आत्या मामा काका किंवा शेजारचे बिजारचे कोण असतील, तसे रिलेशनशिप असतो. वी थिंक माय रिलेशनशिप विल इम्प्रूव्ह वेन आय कॅन कंट्रोल हिम, बट यू आर नॉट एबल टू कंट्रोल युअरसेल्फ. तुम्ही स्वतः योग्य प्रकारे, स्वतःवर तुमचं नियंत्रण नाही आहे, पण तुम्ही दुसऱ्यांवर नियंत्रण गाजवायचा हा प्रयत्न करतात. ह्या सर्व जगात तेच चालू आहे. कारण का लोक जास्तीत जास्त रजोगुणी आणि तमोगुणी आहे. पण सत्वगुणी असेल तर तो व्यक्ती दुसऱ्यावर तुम्ही दुसऱ्यावर कंट्रोल कसा कराल हो? तुमच्या शेजारचा काय करायचं तुमच्या हातात नाही आहे. हातात काही काही तुमचे लिगल केस वगैरे असेल तर गोष्ट वेगळी, तुम्ही पोलिसात वगैरे जाऊ शकताय, पण अदरवाईज तर ह्या हिशोबाने आपल्याला कळलं पाहिजे. सत्वगुणी व्यक्ती आहे तो कायम बसून विचार करा, आणि तो त्या प्रकारे योग्य प्रकारे तो कधी शोक करणार नाही, हा कधी मोहित होणार नाही. ओके. हा हे जे व्हॉट कॅन आय डू हे सत्वगुणाच्या बद्दल थोडस शेवटचं बोलायचं आहे. आजचे विषय मग थोडेसे राहिलेत. हा आपल्या समोर कोणती परिस्थिती येते ते आपल्याकडे तीन वस्तू असतात. काही वस्तूंवर डायरेक्ट कंट्रोल असतो आपला, काही वस्तूंवर इनडायरेक्ट कंट्रोल असतो, आणि काही वस्तूंवर काहीच कंट्रोल नसतो. बघा कोणत्या स्थितीमध्ये डायरेक्ट कंट्रोल, इनडायरेक्ट कंट्रोल आणि नो कंट्रोल. फॉर एक्झाम्पल काय म्हणतो, 2 वर्षापूर्वी त्या रायगडला खूप मोठं वादळ आलं होतं. आपल्या इकडे नाही गेलो होतं, पण रायगडला आमच्या खास करून लोणेला आपल्या इस्कॉनचं सेंटर आहे तिथे पण मी जातो. भयानक नुकसान गावामध्ये, आमच्या सेंटरचे नुकसान झालं होतं, पण स्टील भयानक नुकसान होतं गावामध्ये. त्याच्यावर ते आपल्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये आहे वादळ, इनडायरेक्ट कंट्रोलमध्ये आहे, नो कंट्रोलमध्ये. तर काही वस्तू अशा असतील ते आपल्या नो कंट्रोलमध्ये असतील. त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथे ट्रॅफिक जाम झाला आहे, तुम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला, तुमचं कंट्रोल नाही. आता एवढा मोठा अख्खा टँकरच तो रस्त्याला असा आडवा पडला आहे आणि त्यातलं पेट्रोल लीक होत आहे, तुम्ही कशी तुमची गाडी तिकडे नेऊ शकणार? नाही नेऊ शकत. तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे हे घडलं. ते तुम्ही जा ऑफिसला मिटिंगला निघाले आणि असं घडलं रस्त्यावर, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. हां, पण तेव्हा उगीच काय हे टँकरवाले असे चालवतात तसे चालवतात, त्यांना अक्कल नाही, त्यांना खरे दिवसा परवानगीच नाही दिली पाहिजे वगैरे वगैरे, व्हॉट्स द यूज ऑफ दॅट, असे सगळे विचार मनात आणून लोकांना नावं ठेवून त्यातनं उपयोग काय आहे? हां, तुम्ही एखादे ट्रॅफिक रूलवाले ऑफिसर असाल आणि तुम्ही तसा विचार केला तर ठीक आहे, तुम्ही काहीतरी रूल बनवू शकाल त्या प्रकारचा. तुम्ही मी विचार तुम्हाला आपण कारमध्ये बसून शिव्या देऊ, त्या ट्रॅफिकवाल्याला देऊ, त्या टँकरवाल्याला देऊ, त्याचा इफेक्ट काय आहे का, बेनिफिट काय आहे का? मग हे रजोगुणातनं तमोगुणातनं हा प्रभावाखाली आपला व्यवहार झाला, त्यातला आपलं डोकंच अशांत होईल. आणि मग ते आपण घरी पण घेऊन जातो, मुलांच्या रिलेशनशिपमध्ये पण घालतो, नवऱ्या बायकोशी पण ते डिस्टर्ब माइंड घालतो. काही वस्तू कंट्रोलखाली आहेत फुल, डायरेक्ट कंट्रोलखाली आहेत, काही इनडायरेक्ट कंट्रोलखाली, आणि काही नो कंट्रोल. तर नो कंट्रोल म्हणजे ह्या परिस्थिती, अति पाऊस झाला, भूकंप आला, लाईट गेले, ॲक्सिडेंट झाला आहे, मी ऑफिसला जायला निघालो आणि स्कूटरची आवाज गेली होती रात्री, कोणी काढली का, येताना पंक्चर झाली, मी गाडी उभी केली आणि ती रात्रभर हवा निघून गेली, तर हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. सो नो कंट्रोलबद्दल आपण बोलूया. इनडायरेक्ट कंट्रोल आणि डायरेक्ट कंट्रोल. डायरेक्ट कंट्रोल कुठे कुठे आहे तुमचा? 100% स्वतःवर. हां, अर्थात ते रजोगुणामुळे कमी आहे, पण तरी पण जो काय आहे तो तुमच्यावरच आहे तुमचा कंट्रोल. समोरचा व्यक्ती, इव्हन तुमचा नवरा बायको जरी असेल किंवा इतर शेजारचे पदारचे ऑफिसमधले कोणी कसे वागतील हे तुमच्या 100% कंट्रोल खाली नाही आहे. तुम्ही, मला वाटत असेल की मी नवऱ्याला असं सांगेन, मी बायकोला असं सांगेन, ते ऐकतील पण तुमचं, पण स्टील 100% कंट्रोल खाली ते नाही आहे. इतर लोक कसे वागतात ह्याच्यावर तुमचा इनडायरेक्ट कंट्रोल आहे, पण 100% डायरेक्ट कंट्रोल नाही. इनडायरेक्ट कंट्रोल म्हणजे तुम्ही त्याच्याशी थोडंसं चांगलं वागले तर तोही थोडासा तुमच्या जर सॉफ्ट कॉर्नर बनेल आणि तोही तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंफार वागेल, पण तरी पण तो डायरेक्ट कंट्रोल नाही. तर विषय काय आहे, एखाद्या समोर आपल्यासमोर प्रॉब्लेम आला, एखादा त्या टँकरचा ॲक्सिडेंट झाला, तर आपण 5-10 मिनटं त्याच्यात वेळ घालवतो किंवा नंतरही त्या टँकरवाल्याला निसर्ग आणि त्या ट्रॅफिकवाल्याला शिव्या देत बसतो. ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याच्याबद्दल बोलणे हे वेस्ट ऑफ टाईम आहे. त्याने आपलं मन खराब करून घेणे वेस्ट ऑफ टाईम आहे, काहीच त्याचा उपयोग नाही आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता इनडायरेक्ट नो कंट्रोल वस्तूवर बोलायला काही फायदा नाही, सोडून द्या, नाही कंट्रोल काय करू शकणार. डायरेक्ट कंट्रोल सर्वात मेन. आज मी आता अडकलोय ट्रॅफिकमध्ये, मी काय काय करू शकतो? मीटिंगला जातोय, जॉबला अडकलोय, पहिले मीटिंगवाल्यांना फोन करून सांगू शकतो की बाबा लेट होणार आहे, मी ऑनलाईन अटेंड करतो किंवा जे काय असेल ते. किंवा तुम्ही त्या लोकलमध्ये असेल तर तुम्हाला कुठला 8 रस्ता माहिती असेल तर तिकडनं तुम्ही जाऊ शकता, बायपास रस्ते का असे प्रत्येक ठिकाणी असतात, पण आपल्याला माहिती असतील तर व्हॉट यू कॅन डू. आणि इनडायरेक्ट कंट्रोल कसं आहे की मीटिंगला आलेल्या लोकांमध्ये समजा तुमचं ओळख असेल तर त्या माणसाला सांगायचं की हे पहिले 4-5 विषय आहेत हे कमी महत्त्वाचे आहेत, तू पहिले ते मांड, हे थोडंसं इनडायरेक्ट कंट्रोल. तू मांडीला काय सांगता येत नाही, पण काहीतरी आपण आयडिया जसे लावू शकतो. तर आपल्या जीवनामध्ये पण हा सत्वगुणी व्यक्ती आहे तो डायरेक्ट कंट्रोल आहे, आपल्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. स्थिती अशी आहे, चांगली वाईट काही, मी काय करू शकतो? सत्वगुणी व्यक्ती तू विचार कर, त्याला विचार करावा लागतो ना, मी काय करू शकतो, तू काय करू शकतो, त्याला काय तू असं कर, विचार न करता आपण बोलतो समोरच्या. मी काय करू शकतो याच्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागतो, कारण की ते करायचं असते ना. अरे काय हे ह्याला कळत नाही, हां 10 मिनटं आधी निघायचं, तुला काय ते बोलायला 10 मिनटं निघायचं, तू 10 मिनटं आधी नेहमी निघतो का, तू तू दरवेळी तू तसं 10 मिनटं आधी निघणार आहे का, तसं ठरव. सत्वगुणी व्यक्ती प्लॅन, ओके आज मी मीटिंगला प्रोग्रामला कुठेही लेट झालो, नेक्स्ट टाईमपासून मी माझा असं ॲडजस्ट करायचा प्रयत्न करीन की मी 10 मिनटं आधी निघेन. कोण? मी 10 मिनटं आधी निघेन, तो नाही, तो 10 मिनटं आधी का निघत नाही, दुसरं आपलं इनडायरेक्ट कंट्रोलवर झालं किंवा नो कंट्रोलवर झालं. सत्वगुणी व्यक्ती विल ऑलवेज थिंक ऑन हिमसेल्फ, कारण का आपल्या कंट्रोलमध्ये तेच. बघा, स्वतःला कंट्रोल करणे हे कठीण आहे, कठीण आहे ना, पण दुसऱ्यांना कंट्रोल करणे हे अशक्य आहे. तर तुमच्याकडे चॉईस काय आहे, कठीण का अशक्य, तर त्यातलं काय घ्यायचं आपण? अशक्य तर घेण्यात काहीच पॉईंट नाही, कठीण आहे तोच घ्यायचा. स्वतःला कंट्रोल करणे कठीण आहे, पण दुसऱ्यांना कंट्रोल करणे अशक्य आहे. सो आवर चॉईस इज ओनली कठीण चॉईस, पण तो तसा कठीण नाही आहे. आत्ता कठीण वाटतोय, कारण का आत्ता आपण खूप तमोगुण रजोगुणच्या प्रभावाखाली आहोत. जेव्हा आपण सत्वगुणच्या प्रभावाखाली डेव्हलप करू ना, तेव्हा हा पहिला चॉईस कठीण राहणार नाही, तो सोपा होईल, पण आत्ता कठीण वाटतोय. हां, कारण का आपण आत्ता तमोगुण आणि रजोगुणच्या प्रभावाखाली आहोत, म्हणून तो कठीण वाटतोय, मान्य आहे, पण तो कठीण नाही आहे. खरं तो खूप सोपा आहे, तो खूप सोपा आहे, इफ वी आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सत्वगुण. तर हा विषय आहे. आणि ते बघा थोडक्यात ह्यांनी सांगितलंय, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट कंट्रोल आपल्या हातात, एक प्रॅक्टिकल डायरेक्ट कंट्रोल आपल्या हातात काय काय आहे. एखादे काहीतरी आपण एखाद्याचं म्हणणं ऐकलं, आता तू असं म्हणला तसं तर नालायक आहे, त्यांनी असंच नाही केलं, हे रजू सत्वगुणी म्हणजे ठीक आहे, मी तुझं ऐकून घेतलं, मी त्याचंही ऐकेन, 2 मिनटं थांब किंवा 2 दिवस थांब, त्याचंही ऐकीन, सगळं ऐकीन, दोघांचा विचार करीन आणि मग आपण काहीतरी चर्चा करू. पण काही लोक आपले फ्रेंड जरी असेल, फ्रेंड म्हणतो नाही काय तर सगळंच खरं बोलतो असं नसतोय, तो त्याच्या साईडनीच सांगत असतो. पण तो आपला फ्रेंड असतो म्हणून आपण अच्छा त्यांनी असं केलं, अरे ती तुला असं बोलली, अरे ती एकदम बेकार आहे. अरे पण नसेल आहे तेवढी बेकार किंवा तो नसेल आहे, पण आपण दुसरी साईड ऐकत नाही. आपण इम्पल्सिव्ह रिॲक्शन द्यायचं होतं. हां इम्पल ते झालं रजुगुणामध्ये आणि आत्ता त्याच्याशी मी नंबरच डील करतो, म्हणजे डिस्ट्रॅक्शन गेलं की ते तमुळामध्ये झालं. पण सत्वगुणी व्यक्ती पहिला तो दोन्ही साईड ऐकेल, लगेच स्नॅप फटकन निर्णय घेणार नाही. असं झालं फटकन निर्णय दिला तसं तो करणार नाही. हां कधीच तो दुसऱ्यांना अवहेलनात्मक शब्द काढणार नाही. अरे तो तसाच आहे, अरे ती नालायक आहे, त्याला काय कळत आहे. ते त्याला कळत नसेल पण ते बोलायची गरज आहे का? त्याला कळत नाही हे समाजाला कळत आहे आपोआप. त्याला कळत नाही हे लोकांना हळूहळू आपोआप कळत आहे, पण तुम्हाला ते अवहेलनात्मक शब्द काढायची गरज नाही आहे. हा आणि जरी सांगायचं असेल असं ओके आपले मिस्टर एक्स मध्ये हा दोष आहे, हा मला तुम्हाला सांगायचं बघा ते आहेत ना त्यांचा थोडीशी हा दोष आहे, तुम्ही त्या बाबतीत त्यांच्याशी सांभाळून राहा, हे ठीक आहे इकडून. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष गुण असतो, तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळ्यांमध्ये. ह्या प्रकारे आपण शेअर केलं तर ठीक आहे, पण त्याला काय करायचं? अरे तो असा आहे बेकार. इट कॅन बी द सेम थिंग कॅन बी सेड इन अ बेटर वे ऑल्सो. तर हां आणि दुसऱ्यांचे हा सत्वगुणी व्यक्ती थोडा काय म्हणतो धीर धरणार असतो, त्याला सगळं पटपट पटकन लागत नाही. अरे काय ऑर्डर केली आहे, हा तुम्ही म्हटले 2 मिनिटात आणून आमची डिलिव्हरी 5 मिनिटात देते, आता 5:30 झाले आहेत. अर्थात 5 मिनिट त्यांनी हवं, पण असं नाही की 5 मिनिट म्हणून त्यांनी अर्धा तास हा वाट बघत बसेल. हां पण स्टील थोडासा कधी कधी त्याचा टायर पंक्चर झालेला असेल. हां आणि कधी कधी आपणही लेट येतो ना बरेचदा, आपण म्हणतो 5 मिनिटात देतोय आणि आपणही बरेचदा 10-15 मिनिटात जातो. बेसिकली सत्वगुणी व्यक्ती काय विचार केला, मी बरेचदा लेट जातो, समोरचा लेट आला असेल लेट मी टॉलरेट. आपण रजोगुणीचं काय, मी कितीदा लेट जातो हे बघायचं नाही, माझ्या बाबतीत बोलायचं नाही, कारण त्या तो कंट्रोल माझ्या हातात, दुसऱ्यांचं कंट्रोल इनडायरेक्ट कंट्रोल घ्यायचं. हां तुम्ही कितीदा लेट जाता दुसऱ्यांना 5 मिनिट येतो सांगून, आले 5 मिनिटात किंवा आलो 5 मिनिटात आणि 10-15 मिनिटं तुला मी कॉलबॅक करतो, अर्ध्या तासाने कॉलबॅक करतो. काय हा झालाय अर्ध्या तासाने कॉलबॅक करतो म्हटला, 4 तास झाले काय आहे का नाही, जसं की आपण दरवेळी करतो नाही करत ना. सो बेसिकली सत्वगुणी व्यक्ती आहे तो थोडासा पेशन्स धरेल, दुसऱ्याची जी कमजोरी आहे त्याला मदत करायचा प्रयत्न करेल, उगेच निंदा करणार नाही. हे सत्वगुण हे कसे आहे ते प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये, पण हे कठीण आहेत लक्षात घ्या, पण खरं एवढं कठीण नाही आहे. आपण हळूहळू सत्वगुण डेव्हलप केला ना की आपण हे नॅचरली असं वागणार, तेव्हा ते कठीण जाणार नाही. पण जेव्हा आपण रजोगुणाखाली आणि तमोगुणाखाली आहोत तेव्हा ते कठीण जाणार आहेत आपल्याला. हां आणि हां बेसिकली काय रजोगुण म्हणजे ABC मोड. तेव्हा मी त्याविषयी BMW पण घेतला होता, पहिल्या दिवशी CRE घेतला होता आणि BMW म्हणजे काय म्हणूया तमोगुण. ABC म्हणजे ॲक्विजिशन ब्लेमिंग अँड क्रिटिसिझम, दुसऱ्यांवर दोषारोपण दुसऱ्यांवर करणे, तो असा आहे तो तसा आहे त्यांनी असं केलं, दुसऱ्यांवर दोष देणे, दुसऱ्यांवर ब्लेम देणे आणि दुसऱ्यांवर दुसऱ्यांची निंदा करणे, हे रजोगुणी झालं. तमोगुणी म्हणजे म्हणतो ब्लेमिंग मोर्निंग आणि काय वरिंग चिंता, जुन्याबद्दल चिंता, अरे असं झालं काही लोक असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरेचसे माझे ओळखीच्यानं मी पाहिलेलं आहे, आमचे आई बाबा एवढे श्रीमंत नव्हते म्हणून मी आज असं आहे. तुमचे आई बाबा श्रीमंत होते का नव्हते, हे कोणत्या कंट्रोलमध्ये आलो हो डायरेक्ट कंट्रोल तर तुमचा तुमच्या आई बाबा नाही, इनडायरेक्ट नो कंट्रोल. जे नो कंट्रोलमध्ये आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा, त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही यार. ते आहे तसं आहे, त्या स्थितीमध्ये आपण काय करू शकतो? माझ्या आईबाबा श्रीमंत नव्हते म्हणून असं रडत बसणे हा तमोगुणीचं लक्षण आहे. माझ्या आईबाबा श्रीमंत नव्हते म्हणून माझं असं झालं, म्हणून त्यांना मला चांगल्या शाळेत इंग्लिश मिडियमच्या किंवा कोणत्या अशा चांगल्या स्टँडर्ड शाळेत घालतात. ओके त्याचा तुझा काही कंट्रोल नाही आहे. तुझा कंट्रोल आज तू ज्या शाळेत असशील, अगदी सरकारी शाळेत असशील, तिथे तू कसा अभ्यास करतो हे तुझ्या कंट्रोलमध्ये आहे. वाय नॉट यू फोकस ऑन दॅट? पण पीपल मला माहिती आहे, माझ्या ओळखीचे आहेत, बोलू नये, काही आहेत ते ओळखीचे, माझी बायको अशीच आहे, माझ्या आयुष्यात असंच झालं, मला लोक वाईटच भेटले, मला कायम दोघांनी चौघांनी फसवलंच, 10 वर्षापूर्वी फसवलं असेल, तुमची बायको थोडीशी अनकॉपरेटिव्ह असेल, आणि काय असं झालं असेल, आज तू त्याच्याबद्दल काय करू शकतोय? काहीच नाही. हे वरिंग आणि बोर्निंग, शोक करणे, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणी व्यक्ती विचार केला, ठीक आहे, मला 10 वर्षापूर्वी 10 लाखांनी लोकांनी फसवलं, ते गेले पण लोक कुठे आहेत आणि मला माहिती असेल तरी त्यांनी स्वतःहून दिले पैसे, तर ठीक आहेत, नाही तर मी तरी काय असं, ठीक आहे, कुठे थोडीफार केस बेस करून शकत असेल तर करा, मी नाही म्हणत नाही, पण त्यातनं काय निष्पन्न होणं, पण नुसतंच दोष देत बसणे, त्यात आपला वेळ घालवणे, आपली बुद्धी घालवणे, आपली शक्ती घालवणे, हे रजोगुणी तमोगुणी व्यक्तींचं लक्षण आहे. सत्वगुणी व्यक्ती तसा घालवणार नाही. ब्लेमिंग, मोर्निंग, शोक करत बसणे, काय करू, लहानपणी माझे वडील वारले, ॲक्सेप्टेड, त्यामुळे तुला काही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं, मान्य आहे, लहानपणी एखाद्या आईवडील वारले तर त्याचं जीवन त्रासदायक असतंय थोडंसं बरेचदा, आय ॲक्सेप्टेड, मी असं म्हणत नाही की त्याला काय त्रास होणार नाही, पण ते त्याच्या हातात नाही आहे ना. लहानपणी एखादे वडील आईवडील वारले हे त्याच्या हातात नाही आहे, तू आता मोठा झाला आहे, ठीक आहे, तू आता गरीब असशील, जेमतेम काहीतरी न्यूजपेपर वाटून जीवन जगत असशील, वडील लहानपणी वारले म्हणून, पण त्या न्यूजपेपर वाटूनच्या व्यवसायातनं जस्ट थिंक ऑर हाऊ यू कॅन मूव्ह फर्द, त्याच्याबद्दल काय गाईडन्स घे, हा त्यातले कुठेतरी 10,000 रुपये का होईना दररोज वाचव, तुझ्या हातात काय आलं, आईवडील लहानपणी वारले ते परत जिवंत करणं आपल्या हातात आहे का? दुःखी घटना आहे आईवडील वारणे, मी ॲक्सेप्ट करतो, पण नाही आहे, पण आत्ता तू जे न्यूजपेपर वाटून जे पैसे कमवतोय त्यातले 8 तरी दररोजचे सेव्हिंग कर, हे तुझ्या हातात आहे, हां, पण त्याच्यावर आपण फोकस करत नाही. किंवा न्यूजपेपर वाटतं वाटतं आम्ही उदबत्ते पण वाटू शकतो का? थिंक आत्ताच्या ह्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह हिशोबाने विचार कर. हे सत्वगुणी लोकांचं लक्षण आहे, जे करतात ना त्यांचं ते तसे प्रगती पण तशी होत जाते चांगल्या प्रकारे, पण हा सत्वगुणी व्यक्तीचा. आणि इनडायरेक्ट कंट्रोल म्हणजे इतर लोकांच्या होतील, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल वाढवायचा असेल तर आपण त्यांच्याशी रिलेशनशिप डेव्हलप करणं, हाच एक मार्ग आहे. रिलेशनशिप कसे डेव्हलप करावे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असेल. तुम्ही इनडायरेक्ट कंट्रोल आहात, सो यू मेक अ रिलेशनशिप सो स्ट्रॉंग की तुमच्या म्हणण्याला तो मान देईल, नसेल देत तर ॲक्सेप्ट येईल की तोचं वागणं हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, आणि जे नो कंट्रोल आहे त्याला स्मित हास्य करून स्वीकार, फेस द सिच्युएशन. जसं लोणेऱ्याचं मी म्हणत होतो, आमचं नुकसान झालं बऱ्यापैकी, 2-3 लाखाचं सगळे पत्रे उडून गेलेले आमचे, 100 मीटर दूर खरोखर पत्रे लोखंड, पण मी इथे होतो, काही मुलं तिथे होती 2-3, त्यांचे फोन गेले, टॉवर गेले, कम्युनिकेशन गेलं, पण कळलं ते 20-20 दिवस विजेशिवाय राहिले, रात्रभर जागायचे, कारण डास ठेवायचे आणि मग दिवसा झोपायचे, गळत होतं सगळं आमचं सेंटर, असं कुठेतरी इथे एक जागा सोडा, तिथे शेगडी ठेवा, दुसरी जागा सोडा, तिथे कणिक ठेवा, असं याच्यात चालू, पण त्यातनं त्यात त्यांनी शोक करत बसणे, दुःख होणे, फ्रस्ट्रेट होणे, याच्या मार्ग काढा जे सिच्युएशनमध्ये आहात. हा मग त्या गावच्या लोकांनी, आम्ही जे सेंटरच्या गावात आहे त्या लोकांनी एक चांगला मार्ग काढला थोडंसं, ते MSEवाल्यांना जाऊन काय म्हटले, आमचे सगळं गाव मदत करेल आमच्या गावात लाईट आणायला, हा पण तुम्ही आमच्या गावात पहिले द्या, म्हणजे त्यांना सगळीकडे द्यायला पाहिजे, शेवटचा लाईट जवळजवळ 1.5 महिन्यांनी गेला, हां, पण आपल्या ह्या गावात 70 दिवसांनी लाईट आला, एवढं मदत केलं तरी 70 दिवस लागले तरी पण, असं बेसिकली आपण आज काय करू शकतो, हा विचार माणसाने केला पाहिजे. आणि असा व्यक्ती आहे ना तो पूर्व ॲक्टिव्हली, म्हणजे आधीपासूनच परिस्थिती काय येईल पुढे त्याचा विचार करतो, हा परिस्थिती आल्यावर विचार करतो तो रजोगुणी आहे, आणि परिस्थिती गेल्यावर जो विचार करतो तो तमोगुणी आहे. तर माझ्या जीवनात काय परिस्थिती येऊ शकते उद्या परवा, हां, चांगली किंवा वाईट कोणतीही, असा व्यक्ती विचार करतो तो सत्वगुणी आहे. तर बेसिकली एक इथे चांगली प्रार्थना आहे, इंग्लिशमध्ये आहे, मराठी सांगतो, हे भगवंता, एक मिनटं, मला काय म्हणू, करेजला काय म्हणू मराठी, धैर्य म्हणजे थोडं पेशन्स, तसंच धीटपणा किंवा शक्ती, थोडं आपण मराठी बघू, हे भगवंता मला शक्ती दे ज्या वस्तू बदलल्या गेल्या पाहिजेत आणि ती बदलायची शक्ती दे, म्हणजे आपल्याबद्दल, हं, मला जे बदललं गेलं पाहिजे आणि ती बदलायची शक्ती दे भगवंता मला, ज्या वस्तू बदलू शकत नाही मी त्या शांतपणे स्वीकार करायची शक्ती दे, आणि मला हे व्यवस्थित मला अशी बुद्धी दे की मला हे कळू शकेल की कोणत्या वस्तू बदलल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू बदलू शकत नाहीत. तेही महत्त्वाचं आहे. हां, कारण का ज्या वस्तू बदलू शकत नाहीत त्याच्यावर आपण फोकस करत बसतो आणि ज्या आपण बदलू शकतो भले त्या कठीण आहेत त्याच्यावर आपण लक्ष देणे ही प्रार्थना आहे. ठीक आहे. तर सर्वात उत्तम किती वाजले? साडे झाले. ठीक आहे, शेवटचे 5 मिनिटं आहेत आपले. मग वाजे होत आले. ओके, तर आजच्या विषयाचा सारांश समरी घेऊया. बरंच ऐकलं. उत्तम 3 गुणांपैकी उत्तम कोणता गुण आहे? सत्वगुण. सांत्वनेचे तरी पण तो शुद्ध हायेस्ट नाही आहे. आध्यात्मिक गुण किंवा आपण शुद्ध सत्व म्हणतो तो गुण म्हणजे कोणता? जेव्हा आत्मा फक्त मी आत्मा आणि मी भगवंतांचा सेवक आहे याच ह्यानी तो प्रभावित आहे तेव्हा तो आध्यात्मिक गुण आहे. भले तुम्ही शरीराच्या आत असाल पण तुमची चेतना फक्त काय आहे? मी भगवंतांचा सेवक आहे. आता तुम्ही नोकरी धंदा करू शकत नाही का? करू शकता. त्या मूळमध्ये पण त्या गुणामध्ये पण तुम्ही नोकरी धंदा करू शकता. जसं अर्जुन आणि दुर्योधनमध्ये फरक काय होता? दुर्योधन रजोगुणामध्ये होता आणि तमोगुणामध्ये. अर्जुन भगवंतांची कर्तव्य म्हणून करत होता कार्य, स्वतः करता नव्हता करत. एक वैदिक शास्त्रातलं भगवंतांनी गीतेत सांगितलं युद्ध कर मला, परत काय सांगितलं म्हणून तो करतोय. तर या प्रकारे तुम्ही नोकरी धंदा पण करू शकता शुद्ध सत्वगुणात. तर सत्वगुण चांगला आहे. चांगला इन द सेन्स काय? चांगला म्हणजे काय? आपल्याला थोडीशी फ्रीडम जास्त आहे, आपल्यावर बद्धता कमी आहे. रजोगुणमध्ये आपली बद्धता जास्त आहे, आपण इम्पल्सिव्ह बिहेवियर जास्त करणार. आणि तमोगुणमध्ये आपली बद्धता अजून जास्त आहे, आपण इम्पल्सिव्ह बिहेवियर अजून जास्त करणार. इम्पल्सिव्ह बिहेवियर कमी होय सत्वगुणात आहे आणि सर्वात कमी हे शुद्ध सत्वगुणात आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक चेतनेवर ह्याला विकास करावा लागेल, हळूहळू आपण जेव्हा चेतना आध्यात्मिक विकसित करू आणि आपण या चेतनेमध्ये असू की मी भगवंतांचा अंश आहे आणि माझे दिवसभरातल्या क्रिया त्याच अनुषंगाने चालू आहेत, त्या करता करता मी माझी नोकरी करेन, त्या चेतनेमध्ये मी धंदा करेन, त्या चेतनेमध्ये मी अभ्यास करेन, त्या चेतनेमध्ये मी माझे समजा हाऊसवाईफ असेल तर गृहिणीचं कार्य करेन, हां, ज्या चेतनेमध्ये मी रिटायरमेंट नंतरचं आयुष्य जगेन. रिटायरमेंटचं आयुष्य देतंय टी व्ही बघण्यात. अरे काय हे काय हो, मुंबई इंडियन्स हरली ना मॅच, तुला माहित नाही ते काय असेल, हां काय हे बेकार प्लेअर कुठले? अरे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का ते पैशेवाल्यांच्या कंट्रोलमध्ये सट्टा लावतात ते त्यांच्या कंट्रोलमध्ये ते व्यवस्थित आहे सगळं मॅच फिक्सिंग म्हणतात हल्ली, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण वी जस्ट कीप ऑन डिस्कसिंग, वेस्ट ऑफ टाईम. माझे काही काका वगैरे मी पाहिले तर त्यांनी तशी बॉलिंग करायला नको पाहिजे होती. तुम्ही जाणार तिथे बना तो कोच बना क्रिकेट टीमचा, त्या क्रिकेट टीमचा कोच बनायचा म्हणून तिकडे. तुमच्या इथे टी व्ही पाहून वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ टाईम. हे रजोगुणी तमोगुणीतील लोकांना सत्वगुणी व्यक्तीला कळेल की बाबा हे वेस्ट ऑफ टाईम आहे आणि वेस्ट त्याच्यामुळे आपली बुद्धी पण कुबुद्धीला लागते. सो सत्वगुणी फ्रीडम, रजोगुणी कमी फ्रीडम, तमोगुणी अजून कमी फ्रीडम. आणि त्याहीपेक्षा सर्वात कम्प्लिटली फ्रीडम कोणता आहे? शुद्ध सत्वगुण आध्यात्मिक चेतनेवर. म्हणजे मी भगवंतांचा सेवक आहे, हा मी गोरा असेन, काळा असेन, उंच असेन, बुटका असेन, स्त्री असेन, पुरुष असेन, सुशिक्षित असेन, कमी शिक्षित असेन, श्रीमंत असेन, गरीब असेन, हे शरीर आहे ना, हे सगळं श्रीमंत कोण आहे? शरीर आहे, आत्मा श्रीमंत नाही आहे. गरीब आहे, काळं आहे, कोरं आहे, उंच आहे, बुटका आहे, हे कोण आहे? शरीर आहे. अरे पण मी शरीरच नाही आहे. सो व्हाय शुड आय आयडेंटिफाय विथ दॅट? माझ्याकडे आत्ता एक शरीर आहे पण मी शरीर नाहीच आहे. हां, मी भगवंतांचा सेवक आहे त्याची आयडेंटिटी घ्या आणि त्यानुसार आपण जगायला चालू केलं तर हे शुद्ध सत्वगुणामध्ये झालं. तर अरे एक 2 श्लोक राहिले पण पुढच्या शेवटच्या श्लोकाला पोचलो आहे मी आज. तो काळा भाऊ 17व्या अध्यायातला कोणते कोणते श्लोक होते? श्लोक नंबर 17व्या अध्यायातला सेकंड नाही, आता मी 3रा श्लोकाला पोचलो. एक सेकंड श्लोक घेतला आता पाठवला, 3रा श्लोक घ्या. 17:24 याच भगवंताने उत्तर दिलंय या 3 गुणांतला आपण बाहेर कसं पडू शकतो. ओढला सगळ्यांनी, हा मा बोलू मामचयो व्याभिचारेण भक्ती योगेन सेवते, सगुणान संपती तैतान, ब्रह्मभूयाय कल्पते। वेळेच्या अभावी मी एकदाच घेतोय, पण भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय, जो अव्याभिचारी म्हणजे विदाऊट एनी इंटरप्शन, जो विदाऊट इंटरप्शन माझ्या भक्तियोगाने माझी सेवा करतो, भक्तियोगेन सेवते, कसा भक्तियोगेन, अव्याभिचारी, व्याभिचारी म्हणजे इंटरप्शनवाली, अव्याभिचारी म्हणजे विदाऊट इंटरप्शनवाली, जो अव्याभिचारी भक्तीने माझ्या भक्तियोगाने सेवन करतो, सगुणां संपतो, या तीन गुणांच्या पलीकडे जातो, सगुणां संपती तैतान आणि ब्रह्मभूयाय म्हणजे आत्म्याच्या लेवलच्या चेतनेला तो पोचतो। तर ह्याच्यात अर्थात आपण ABCD ऐकलेलंच आहे, जास्तीत जास्त आपण जीवन जेवढं भगवद्गीतेनुसार आपलं जीवन टर्न करू, भगवद्गीतेनुसार आपलं जीवन जेवढं बोल्ड करू, तेवढं हे जे प्रभाव आहेत रजोगुण सत्वगुण तमोगुण ह्याच्या प्रभावातून आपण बाहेर पडू आणि एक जीवन वेगळ्या लेवलला पोचेल, वेगळ्या चेतनेला पोचेल, वेगळ्या एका स्तराच्या अस्तित्वाला पोचेल। त्याला वेळ लागेल, थोडा हळूहळू बदल होतील, पण बदल आरंभ केले तर आपण आपल्या जीवनामध्ये बदल करत जाऊ। ओके, तर वेळ संपलेला आहे, पण शेवटचा एक काल्पनिक गोष्ट म्हणा किंवा कसंही म्हणा की आपली क्रिया बंद करायची गरज नाही, पण आपली क्रिया भगवंतांसाठी करायची आवश्यकता आहे, जी काय आपण क्रिया करतोय ते। ह्याच्याकरता एक काल्पनिक गोष्ट आहे पण उदाहरणार्थ चांगली आहे। एकदा एक व्यक्तीने मोठं घर होतं, मोठा बंगला होता, त्याचा बंगल्याला कंपाऊंड वॉल होतं, तर काय झालं, त्या कंपाऊंडवर लोक पोस्टर लावायचे, काही पेंट लिहायचे, जाहिरात लिहायचे, तर त्यांनी त्यांनी नवीन आपल्या कंपाऊंडवर नवीन पेंटिंग केलं चकाचक आणि सगळ्यांना अनाऊन्स केलं, गावात रिक्षा पण फिरवली, शेजारच्याने सांगितलं, की माझ्या कंपाऊंडवर कोणी काय पेंटिंग केलं, काय काय पोस्टर लावलं, तर मी पोलीस कंप्लेंट करेन, असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं। हे तिथल्या दोन मुलांनी ऐकलं, कॉलेज कुमार, आणि कॉलेज कुमार त्या दोन मुलांनी पैज लावली एकाने दुसऱ्याशी की तू या भिंतीवर काय पेंटिंग करून दाखवलं तर तुला मी 50 रुपये दे। दुसऱ्या मुलांनी पैसे स्वीकारले, त्यांनी आत्ताच अनाऊन्समेंट केली होती की या कंपाऊंड वॉलवर कोणी पेंटिंग करेल त्याला मी पोलिसात दे, आणि पेंट आणला, डबा आणला, एक शिडी पण आणली, छोटीशी कस्टूल आणलं आणि मोठ्या ते बंगला मोठा होता, भिंतीवर पेंट करायला चालू केलं। हा दुसरा व्यक्ती पाहतच नाही, आउटर पेंट करणार आणि ह्याचं तर संपत आलंय, अरे संपलं तर माझे 50 रुपयाचा लॉस होईल, 50 रुपये द्यावे लागतील, म्हणून धावत धावत आत गेला मालकाकडे, ए बघा तो तुझ्या कंपाऊंडवर पेंटिंग करतोय, हा तो मालक आला बाहेर, त्याने पाहिलं आणि त्याला पकडून आत घेऊन गेला। ह्या वाटलं आता ह्याच्यात जिरली, ह्याला चांगल्या शिया बिया मिळणार, काय मारबीड जे काय असेल ते मारबीड। 15 मिनिटांनी तो बाहेर आला, हातात मिठाईचा बॉक्स, त्या मालकाने त्याला 50 रुपये काय 500 रुपये दिले, तो अरे असं कसं, त्यांनी तुला मिठाई दिली आणि 500 रुपये दिले, म्हणतो हो, अरे पण तू कंपाऊंडवर काय पेंट केलंय बघ, हा मग त्यांनी पाहिलं दिले नो पोस्टर्स हिअर म्हणून, आता मी पेंट केलं पण काय लिहिलं, नो बॅनर्स हिअर का पोस्टर्स, म्हणजे क्रिया पेंटिंगची आहे पण त्यांनी काय केलं त्या मालकाच्या इच्छेनुसार वागवलं। तर आपल्या क्रिया आहेत, नोकरी धंदा जॉब बिझनेस भाजी आणणे इलेक्ट्रिक बिल भरणे वगैरे 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 जे काय असेल ते, अभ्यास करणे स्टुडंट लोकांसाठी, आपल्या क्रिया त्याच आहेत, पण त्याच क्रिया भगवंतांच्या कार्याकरता वापरायच्या आपल्याला। आपल्याला पर्सनल लेवलला तमोगुणातनं फ्री व्हायचंय, रजोगुणातनं फ्री व्हायचंय, सत्वगुणातनंही शेवटी, सत्वगुण हा चांगला आहे पण शेवटी सत्वगुणातनंही फ्री व्हायचंय, त्याकरता आपल्या ज्या क्रिया आहेत त्या जास्तीत जास्त आपण भगवंतांच्या कार्याला वापरायचं आहे, क्रिया बदलायची विशेष आवश्यकता नाही आहे। मग त्या क्रिया कशा वापरायच्या ते हळूहळू आपण असं डिस्कशनमधनं शिकत जाऊ, पण हे मात्र लक्षात ठेवते की त्या क्रिया आपल्याला भगवंतांच्या, आता काही क्रिया आहेत की जे लोक दारूच्या धंद्यात आहेत किंवा अशा काही आहेत त्यांना क्रिया बदलाव्या लागतील, कारण त्यांच्या क्रियाच खूप तमोगुणात आहेत, त्या भगवंतांच्या कार्यात वापरल्या जाऊ शकत नाहीत. पण अदरवाईज आजच्याही समाजामध्ये 90-95% क्रिया आपण भगवंतांच्या कार्यात वापरू शकतो. आणि खरोखर आपण जे तमोगुणात तो सत्वगुणातही बाहेर जायचं जाऊ शकतो. तर सुरुवातीला मी थोडंसं 3 गुणांबद्दल सांगितलं, पण थोडं तरी शॉर्ट वेळ सांगितलं, कारण त्या गीता कोर्समध्ये आपलं पूर्ण झालं होतं. पण आज ह्यातनं प्रॅक्टिकली कसं बाहेर जायचं आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे 3 गुणांचं नॉलेज घेऊन, कारण का गीतेमध्ये आपण पहिल्या सुरुवातीला आज ऐकलं काय हा ज्ञान थोडं इम्पॉर्टंट आहे, कारण का 18 अध्यायापैकी जवळजवळ 1.5-2 अध्यायामध्ये भगवंतांनी फक्त 3 गुणांबद्दल बोललं. 1.5-2 अध्याय, 14वा अध्याय कम्प्लिटली, 17वा अध्याय पण बऱ्यापैकी आणि 18वा अध्याय पण थोडाफार, म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 अध्याय झाले. 1 अध्याय कम्प्लीट आणि 2 अध्याय अर्धा आणि 3 अजून थोडा, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी. सो हा विषय आज आपण घेतला, थोडासा टेक्निकल विषय होता. पुढच्या वेळेचा विषय कर्म असेल, कर्माचे नियम, आणि त्याच्या पुढचा थोडासा मग एक लाईट विषय असेल, बघूया आपण काय असेल. हरे कृष्ण. तर हा पुढचा दिवस फिक्स आहे 16 नाही तर 23, एक सोडून एक शनिवारी फिक्स आहे, मग त्याच्या पुढे आपण 23ला भेटू तेव्हा बघू दिवाळीचा काय कोणाचा कसा मूड आहे, पण 23ला तरी आपलं फिक्स आहे. ग्रुपवर अनाऊन्समेंट होईलच. हरे कृष्ण. तर वेळ झालेली आहे, आपण आता प्रसाद घेऊया, तिथे मी येतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्णा. काय नाव? सिद्धार्थ. बरोबर ना? कारण का 2 वीक तू आता बाहेर होता ना. आपलं नाव कसं? सर. हां, तुम्ही परवा आलेले चेहरे मी ओळखतो. हा ना, ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या प्रसाद घ्या. मी आलो. सगळे त्या खोलीत गेले प्रसाद घ्यायला. आलोच मी पण 1 मिनिटात. थोडं राहू द्या. राईट. नंतर